आज सकाळी प्रार्थनेत एका मुलाची विशेष आठवण करायची आहे, ज्याला एक अत्यंत दुर्मिळ आजार झाला आहे, म्हणून आम्हाला सर्वांना खात्रीने ते करायचे आहे. डॉक्टरांना सुद्धा माहीत नाही, ते त्यास एक प्रकारचे नाव देतात, परंतु मला वाटते की त्यांनी ते केवळ देण्यासाठी बनविले आहे. त्यांना ते काय आहे हे माहीत नव्हते, परंतु क्रिस्ताला हे माहीत आहे की ते काय आहे. मी तुम्हाला ते काय आहे ते सांगू शकतो. हा एक दुरात्मा आहे, ते खरं आहे, तो दुरात्मा आहे. ते त्याला काय नाव देऊ इच्छित आहेत का, ते त्यांच्यावर अवलंबून आहे, पण तोच तो आहे. पहा, एक दुष्ट आत्मा. आता आपण सर्व एकत्र, आता एकदा एकत्र, केवळ विश्वास ठेवा. प्रत्येक जण आता बाहेर या. बहिणी, प्रभू तुम्हाला बरे करेल. आपण आपली मस्तके झुकवीत असता आता त्या मुलीसाठी प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय पित्या, असे वाटते की ते माझ्या मनांतून जाऊ शकत नाही. तेथे ती लहान मुलगी, ती मरत आहे, ती कोणाची तरी जीवलग आहे, ती तुझी निर्मिती आहे आणि सैतान तिचे तारुण्यातील जीवन लुटत आहे. मी ख्रिस्ताच्या नावात अशी प्रार्थना करीतो की तू मृत्यूचा हात थांबवशील, त्या शत्रूला मागे घेशील. परमेश्वरा, जो तू तांबड्या समुद्राला दोन्ही बाजूंनी तटबंदी बनवू शकतो आणि इस्रायल लोकांना देऊ शकतो तुझा वारसा, समुद्र ओलांडून व अभिवचन भूमीपर्यंतचा एक सुरक्षित प्रवास. देवा, आज आम्ही प्रार्थना करीतो की तू प्रत्येक अडथळा मागे घेशील आणि त्या मुलीला जीवन देशील. ते आम्हाला मागण्यासाठी दिले गेले आहे. आणि तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा एक समूह म्हणून आम्ही येशूच्या नावाने मुलीच्या आरोग्यासाठी मागतो. आमेन. आज कृतज्ञ अंतकरणाने मी पुन्हा प्रभू येशूच्या नावाने तुमच्याकडे येत आहे. मी लुईझियानाहून थोड्या समयापूर्वी घरी आलो. असा विचार केला की जर मी रविवारच्या आधी तेथे पोहोचलो तर मी रविवारची सभा घेऊ शकतो. आणि तेव्हा हवामान तेथे इतके भयंकर उष्ण होते की आम्ही आज सकाळी लुईझियानापेक्षा ते सौम्य थंड असेल. आपण लुईझियानामध्ये पंख्याशिवाय यासारख्या इमारतीत कधीही बसू शकणार नाही. ते वातानुकूल असले पाहिजे, नाहीतर आपण बेशुद्ध व्हाल. आणि म्हणून मी आलो, जेणेकरून आताच मला निघण्यापूर्वी जरा एक किंवा दोन दिवसांची विश्रांती मिळेल. पुढच्या आठवड्यात नॉर्दर्न सास्काचेवानला आणि ते प्रिन्स अल्बर्ट येथे आहे. ते इतके दूर आहे की जगात जितके रस्ते जातात दुसऱ्या बाजूने ते जगातील सर्व मार्ग ओलांडते, इतर कोणतेही मार्ग न घेता. आणि यावेळी आम्ही ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणी भारतीय व इस्किमो शिवाय कोणीच परतले नाही. म्हणून आपल्याकडे बरेच लोक संपूर्ण कॅनडा मधून या सभेला असतील, त्यातील काही थेट पश्चिम किनारपट्टीहून येतील असे त्यांचे म्हणणे आहे. आणि मी निश्चितच तुम्हा लोकांच्या प्रार्थनेची अपेक्षा करीतो की देव आपली भेट घेईल आणि आपल्याला भरपूर देईल, विपुल महान सभा त्याच्या गौरवासाठी. मी कॅनडामध्ये गेलेल्या काही 4 किंवा 5 वर्षे झाली आणि तेथे माझे काही खरे खास मित्र आहेत जे खूप चांगले लोक आहेत, आणि म्हणूनच ते चर्चमध्ये जाण्यासाठी खूप निष्ठावान आहेत. कितीही थंड असो ते ब्लँकेटमध्ये लपेटतील आणि बर्फावरून घसरणाऱ्या गाडीवर बसतील आणि चर्चला जाण्यासाठी 3 मैल घोडा चालवतील. ते तरुण आणि वृद्ध बर्फाच्या पाण्यामधून आणि इतर सर्वांतून चालत जातील. ते सर्व एकत्र गट करतात आणि एका कुटुंबाला दुसरे कुटुंब मिळते आणि ते चालण्यास सुरुवात करतात आणि ते जातात. तो त्यांनी केलेला त्याग आहे जो त्यांना या सभेतून बरेच काही मिळवून देण्यास कारणीभूत ठरतो. जेव्हा तेथे कोणताही त्याग नसतो तेव्हा तेथे सेवेमध्ये फारसे काही नसते. आपल्याला खरोखर खाली उतरावे लागेल आणि असे काहीतरी करावे लागेल जे खरोखरी त्रासदायक होईल. काही गोष्टी बाजूला ठेवून काम थांबवावे लागेल आणि हे किंवा ते करता चर्चमध्ये जाण्यासाठी आणि देवाला हे दाखविता की आपण त्याच्यावर प्रेम करता आणि तुम्ही जाण्यासाठी त्याग केला आहे. तेव्हाच जेव्हा आपण त्यांतून काहीतरी मिळविता. ते माझ्या लेकरांसारखे आहे. बिली पॉल मी विचार केला की मी असतो लहान असताना मला काहीही मिळाले नाही. आईला कदाचित एक साखरेची कॅन्डी मिळत असे आणि त्यातून ती मोजत असे, त्या प्रत्येकाला दोन किंवा तीन तुकडे देत असे. कदाचित ख्रिसमससाठी आम्हाला एक लहान टीन हॉर्न किंवा लहान कॅप पिस्तूल किंवा काहीतरी मिळत असे आणि मी इतर मुलांना घोड्याची घसरगाडी आणि सायकली किंवा गोष्टी, चांगले कपडे आणि उबदार जॅकेट असलेले पाहत असे आणि मी त्यामुळे मला इतके वाईट वाटत असे. मी म्हणे, जर मला स्वतःची काही मुले असल्यास मी त्यांच्यासाठी शक्य तितके सर्व काही करेन. ठीक आहे, मी माझ्या मुलांसाठी काहीतरी मिळविण्यासाठी भुकेला असण्यास तयार आहे. आणि जेव्हा मी राहत होतो, जेव्हा बिली फक्त एक लहान मुलगा होता, तेव्हा मी त्याला एक लहान तीन चाकी सायकल दिली आणि मी त्याला सर्व काही मिळवून दिली आणि मेडा सर्व काही प्रयत्न करी, स्वतःच्या कपड्यांचा आणि गोष्टींचा त्याग करी त्याला काहीतरी मिळवून देण्यासाठी. पण आपल्याला माहिती आहे की आम्ही काय शोधण्यास सुरुवात केली. मी त्याला एक लहान तीन चाकी सायकल आणि एक लहान धनुष्य आणि बाण आणि सर्व काही दिले. मला तो मागच्या अंगणात एक चमचा किंवा काठीसह कुठेतरी खोदताना सापडला. पहा, मी म्हणालो, या पुढचे त्यासारखे असणार नाही. पहा, आपण कोणालाही त्यांच्या हातावर सर्व काही द्या, त्यांना ते नकोय. ही एक गोष्ट आहे की आपण त्यासाठी त्याग केला पाहिजे आणि हाच तारणाचा मार्ग आहे. हा संपूर्ण त्याग आहे. ते भाऊ रॉय आहे, तो एक त्याग आहे जो आपल्याला दररोज करावा लागतो काहीतरी देवाच्या जवळ जाण्यासाठी आणि काहीतरी करण्यासाठी. आणि मला माहित आहे की आज सकाळी या गरम इमारतीत बसणे हा आपल्यासाठी एक त्याग आहे. जेव्हा आपण इथे बसलो आहोत, आपण आपले लक्ष मानव जातीला आजपर्यंत देण्यात आलेल्या महान त्यागावर लावूया. तो येशू ख्रिस्त होता. जेव्हा आमच्याऐवजी मरण्यासाठी पृथ्वीवर येण्यासाठी त्याच्यावर दोषारोप करण्यात आला, इतकेच नव्हे तर त्याचा आत्मा अधोलोकात उतरला आणि तेथे तीन दिवस आणि रात्री राहिला आणि तिसऱ्या दिवशी तो उठला आणि आता उध्वलोकी आरोहण केले आहे. स्वर्गामध्ये देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. त्याचे प्रायश्चित्त आणि त्याने आपल्यासाठी पुरविलेली कृपा याविषयी दिलेल्या आपल्या कबुलीनुसार मध्यस्थी करीत आहे. आता वर तेथे जेथे आपण जात आहोत तेथे बरेच लोक असतील, वास्तविक गरीब. त्यांच्या गायींपैकी एक, दोन किंवा तीन मेंढरे किंवा काहीतरी विकावे लागले असेल यासाठी की सभेला येता यावे. प्राचीन एस्किमो कदाचित त्याची काही कातडे आणतील आणि त्यांची विक्री करतील त्याच्या कुटुंबाला बाहेर येण्यासाठी. खरोखर त्याची गरज होती. भारतीय व्यापाऱ्यालाही तेच करावे लागेल. आता आपण किमान त्या लोकांसाठी प्रार्थना करू शकतो, नाही का? आणि आम्ही प्रार्थना करीतो की देव त्यांना एक महान गोष्ट देईल. आता येथे उष्ण आहे, मी तुम्हाला फार वेळ थांबवू इच्छित नाही. आणि आपण आजाऱ्यांकरिता प्रार्थना करण्यापूर्वी माझी इच्छा आहे की आज सकाळी आपण आपली अंतकरणी मंडळी आणि तिची स्थिती यावर केंद्रित करूया. आणि आता मला असे वाटते की काही दिवसांपूर्वी मंडळीकरिता एक संदेश मला देण्यात आला होता, शेर्वेपोर्ट लुझियाना येथे. आणि माझा विश्वास आहे की ही मंडळीची परिस्थिती आहे आणि आपण आज सकाळी त्यासह देवाला सामोरे जात आहोत आणि देवाकडे प्रार्थना करणार आहोत आणि मागणार आहोत की आपणास मदत करावी. तोच दृष्टिकोन ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवू नका, परंतु देवाकडे मागा की त्याने या दिवसात आपल्याला मदत करावी ज्यात आपण राहत आहोत. आणि त्यापूर्वी हे एक संपूर्ण जुने बायबल आहे, परंतु त्यामध्ये अनंत काळच्या जीवनाची सामग्री ठेवलेली आहे. आणि लक्षात ठेवा, देव वचन आहे. देव त्याच्या वचनापेक्षा अधिक नाही आणि आपण आपल्या शब्दापेक्षा मोठे नाही. आणि जर आपण, अर्थात आता तुम्ही आणि मी वेगळ्या स्थितीत आहोत, म्हणजे आपण दोघंही करू शकतो. आपण म्हणू शकतो, अरे मी एक विशिष्ट काम करेन, ते आपण आपल्या अंतकरणात मानतो. परंतु अशी परिस्थिती उद्भवू शकते की आपण तसे करू शकत नाही. आपण जे बोललो की आम्ही करू तसे आपण करू शकत नाही, परंतु देव तसे करू शकत नाही, कारण तो असीम आहे आणि त्याला सर्व काही माहीत आहे. आणि जे काही आजपर्यंत होते होणार आहे, किंवा म्हणून तो असे विधान करू शकत नाही जोपर्यंत त्याला माहीत आहे की तो ते पाळू शकेल. आणि अब्राहम जेव्हा तो 100 वर्षाचा होता, त्याने ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्या असल्यासारखी आज्ञा केली. आता मी हे आजारी व्यक्तींसाठी ज्यांच्यासाठी प्रार्थना केली जाणार आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून सांगत आहे. अब्राहमाने ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्या असल्यासारखी आज्ञा केली, असे मानून की ज्याने अभिवचन दिले होते तो पूर्ण करण्यास किंवा त्याने जे अभिवचन दिले होते ते पाळण्यास समर्थ आहे. आता जेव्हा देव अब्राहमाला म्हणाला जेव्हा तो 75 वर्षाचा होता आणि सारा 65 वर्षाची होती की त्यांना मूल होणार आहे का, तर ते पूर्णतः अशक्य होते आणि त्याने त्यावर विश्वास ठेवला आणि बाळाची वाट पाहिली आणि बाळ मिळाले आहे असे मानले. बाळ येण्याच्या 25 वर्षे अगोदर आणि जेव्हा बाळाचा जन्म झाला तेव्हा अब्राहम 100 वर्षाचा होता आणि सारा 90 वर्षाची होती, कारण त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने त्या गोष्टी ज्या अस्तित्वात नव्हत्या त्या अस्तित्वात असल्यासारखी आज्ञा केली. आता ते आजारी व पीडितांसाठी प्रार्थना करण्यासाठी आहे. आपली समस्या काय आहे हे महत्वाचे नाही. आपण आहात की नाही, आपल्याला कोणत्या प्रकारचे आजार झाले, कितीही वाईट तुमची स्थिती असो, जेव्हा आपण ख्रिस्त त्याचे वचन स्वीकारता तेव्हा आपण ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्या असल्यासारखी आज्ञा करता, जर त्या देवाच्या शब्दांच्या विरुद्ध आहेत. आता देवाने म्हटले विश्वासाची प्रार्थना दुखणाईतास वाचवी. ठीक आहे, जर देव तसे म्हणाला आहे तर ते होणारच, तर आपण आपली मने आशा ठेवू आणि ते आधीच पूर्ण झाल्याप्रमाणे कृती करू. जेव्हा आपण ते स्वीकारतो तेव्हा ते अगोदरच पूर्ण झालेले असते. तारण तशाच प्रकारे आहे, आपण त्यावर विश्वास ठेवतो, ते स्वीकारतो, आपल्या अंतकरणात विश्वास ठेवतो, देवापुढे चालतो आणि ख्रिस्ताला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारतो आणि त्याचा स्वीकार करतो. जर आपण आज सकाळी येथे आहात आणि एक पापी आहात आणि तारण न पावलेले आणि आपण बरे हो इच्छित असाल तर तुम्ही आजारी आहात, प्रथम परमेश्वराचा शोध घ्या, त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारा, मग तो रोग लगेच निघून जाईल. ते काहीही असो, फक्त आपले संपूर्ण विचार आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टींवर संपूर्ण मानव ख्रिस्त येशूवर ठेवा, इतर सर्व काही ठीक होईल. म्हणून आता आपले लक्ष त्यावर ठेवा, कारण मी हे काही शब्द त्यांच्यासाठी बोललो जे आजारी व पीडित आहे, जेणेकरून मी आज सकाळी चर्च आणि त्याची परिस्थिती यावर बोलणार आहे. कारण मला असे वाटते की जरी दैवी आरोग्य हे आश्चर्यकारक आहे, पण जेव्हा मी शेरवे पोर्टमध्ये होतो तेव्हा माझ्या केवळ 3 आरोग्य सभा झाल्या. जेव्हा मी तेथे होतो 3 किंवा कदाचित 4, जास्तीत जास्त 11 दिवसांपैकी दैवी आरोग्यावर जास्त वेळ घालविण्यापेक्षा मनुष्यांच्या आत्म्यास उपदेश करणे अधिक आवश्यक आहे. जरी लोक आजारी व गरजू आहेत, देव त्यांना बरे करू शकतो आणि ते यापूर्वीच सर्व जगभर सिद्ध झालेले आहे की तो करतो, पण आता महत्वाची गोष्ट जीवासाठी आहे जो कधीही मरणार नाही. शरीर मरेल परंतु जीव कधीही मरणार नाही आणि आपण तो स्तर ठेवला पाहिजे आणि देवाबरोबर सरळ राहिलो पाहिजे. मी बऱ्याचदा असे म्हटले आहे मला सर्व काही पूर्ण करायचे आहे, कारण जेव्हा मी त्या सकाळी नदीवर खाली येईल तेव्हा मला तिथे काहीही समस्या नकोय. मला माझे तिकीट माझ्या हातात घ्यायचे आहे जे माझ्या नावाची वाट पाहत आहे आणि मला असे सांगायचे आहे की जसे वडील पॉल भाऊ क्रिच म्हणाला, मी त्याला त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने ओळखतो. जेव्हा तो मेलेल्यामधून बोलावी तेव्हा मी बाहेर येईन. मी त्याला त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यात जाणून घेऊ इच्छितो. तर आता तो जो पुस्तकाचा लेखक आहे, आपण त्याच्या पुढे आपली मस्तके आणि अंतकरणी एका क्षणासाठी झुकवूया. आणि देवा आमच्या पित्या, आता आम्ही तुझ्याकडे आलो आहोत हे मागण्याकरिता की तू तुझे वचन आमच्यासाठी उलगडशील. आम्ही पाने उलटू शकतो, परंतु केवळ पवित्र आत्माच वचन उलगडू शकतो. पित्या, म्हणून आज सकाळी ते आमच्यासाठी उघड आणि आम्हाला आपल्या कृपेची मुबलक विपुलता दे. आम्ही तुझी वाट पाहतो आणि तो पवित्र आत्मा वचनामध्ये उतरो आणि मानवी ओठांद्वारे मानवी अंतकरणात तो देवो आणि तो ते घेवो आणि आपल्या गरजेप्रमाणे प्रत्येक हृदयात ठेवू. आणि जेव्हा सभा समाप्त होतील तेव्हा आम्ही आपल्या घरांकडे जाण्यास तयार असू. आम्ही नम्रपणे आपली मस्तके झुकवू आणि तुला धन्यवाद आणि स्तुती देऊ त्या सर्वांकरिता जे आम्ही तुझ्याकडून शिकलो आणि तू आमच्यासाठी जे काही केलेस. ख्रिस्ताच्या नावात आम्ही ते मागतो, आमेन. संत योहान पहिल्या अध्यायामधून वचनाचे वाचन करूया. आपण ज्यांच्याकडे बायबल आहेत आणि माझ्या बरोबर वाचायला आवडेल किंवा संदर्भासाठी ते चिन्हांकित करायला आवडेल आणि आपण वचनांतील संदर्भ वाचूया आणि मग प्रार्थना करूया आणि तो पवित्र आत्मा आपल्याला देण्याकरिता वचनांतून संदर्भ घेईल. आपण हे वाचू शकतो, आपण जे वाचण्यास सक्षम आहो ते वाचू शकतो, परंतु केवळ देवच संदर्भ बाहेर आणू शकतो. मजकूर वाचला जाऊ शकतो कारण तो त्याचा शब्द आहे, परंतु नंतर तो संदर्भ देवाकडूनच दिला जातो. आता संत योहान मध्ये पहिला अध्याय आणि आपण 28व्या वचनापासून प्रारंभ करू आणि 32व्या वचनापर्यंत वाचूया. यार्दनीच्या पलीकडे जेथे योहान बाप्तिस्मा देत होता या गोष्टी घडल्या. दुसऱ्या दिवशी योहानाने येशूला आपणाकडे येताना पाहिले आणि म्हणाला, हा पहा देवाचा कोकरा जो जगाची पापे हरण करतो. माझ्या मागून एक पुरुष येत आहे, तो माझ्या पुढे झाला आहे कारण तो माझ्या पूर्वी होता, असे ज्याच्याविषयी मी म्हणालो तो हाच आहे आणि मी त्याला ओळखीत नव्हतो. पण तो परंतु त्याने असावे की इस्रायलास प्रकट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे. योहानाने अशी साक्ष दिली की मी आत्मा कबूतरासारखा आकाशांतून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला पाहिला. मला ते पुन्हा वाचायचे आहे, ते शेवटचे वचन, 32वे वचन. आणि योहानाने साक्ष दिली, म्हणाला, मी आत्मा कबूतरासारखा आकाशांतून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला पाहिला. आता प्रभू या वचनावर त्याचे आशीर्वाद पाठवो. माझी इच्छा आहे की तुम्ही शक्य असल्यास प्रत्येक शब्दांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. आपण सर्वजण शेवटपर्यंत माझा आवाज व्यवस्थितपणे ऐकू शकता का? ठीक आहे, तेथे मागे आपण माझे ऐकू शकता? जर शक्य असेल तर आपण आपले हात वर करा, ते चांगले आहे. आता मी आज सकाळी तुमच्याशी दाखल्यावर बोलू इच्छित आहे अशा प्रकारे की जो येथे सर्वात नवखा माणूस आहे तो देखील समजू शकेल. आता आपण स्वतःला अधिक चांगले करण्यासाठी मंडळीमध्ये येतो. आपण स्वतःला अधिक चांगले लोक, चांगले ख्रिस्ती बनवण्यासाठी येतो. चांगले नागरिक, चांगले वडील, चांगली आई, चांगले शेजारी. आपण येतो कारण ख्रिस्ताने आपल्याला सांगितले आहे की जर आम्ही येऊ त्याच्या नावाने काही मागू, जेथे आपण दोघे किंवा तिघे एकत्र जमतो तेथे तो आमच्या बरोबर असेल व आम्हाला ते प्रदान करेल. म्हणून यापुढे आणखी आपल्यासाठी आज अधिक चांगले काय असू शकते हे जाणून घेण्यासाठी की आपण मंडळीमध्ये आहोत स्वतःची भरभराट करण्यासाठी, आपली समज वाढविण्यासाठी. किती लोक म्हणतील या कारणास्तव मी येथे आहे? आपण बघूया. मला एक अधिक चांगली समज हवी आहे आणि आपल्याला अधिक चांगली समज प्राप्त होऊ शकत नाही जोपर्यंत हे, आणि जर आपल्याला देवाबद्दलचे ज्ञान प्राप्त होणार असेल तर ते देवाच्या वचनांतून आले पाहिजे. कारण वचनच देवाने आपल्याला आपल्या भूकेल्या आत्म्यांना अन्न देण्यासाठी दिले आहे. आणि पवित्र आत्मा देवाचे वचन घेण्यासाठी आणि वचनाद्वारे आपल्याला भरविण्यासाठी पाठविला होता. आपण ते समजत आहात? पहा, आपण पवित्र आत्मा देवाकडून पाठविला गेला आहे यासाठी की देवाचे वचन घ्यावे आणि ते आम्हास आमच्या गरजेप्रमाणे द्यावे. आता आम्ही फार आनंदित आहे की देवाने अशी तरतूद केली आहे, आपण नाही का, की त्याने आपल्याला खायला घालावे. आपण त्याच्या कुरणातील मेंढरे आहोत. आपण त्याबद्दल थोड्या वेळाने बोलणार आहोत, मेंढरांबद्दल. आणि आपण देवाचे तीन भागात बनविलेले मनुष्य आहोत आणि जेव्हा त्याचे आपल्यावर पूर्ण नियंत्रण असते तेव्हा तो आपल्याला चालवू शकतो आणि मार्गदर्शन करू शकतो. आता देवाला इतका आनंद झाला की जेव्हा त्याने येशूला पृथ्वीवर पाठविले त्याला हे आवडले की त्याने त्याला एक प्राणी म्हणून दर्शवावे आणि तो प्राणी एक कोकरा होता. अगदी उत्पत्तीत एदेन बागेत येशूच्या आगमनाच्या पूर्व छायेत देवाने बलिदान केले किंवा ख्रिस्ताच्या येण्याच्या पूर्व छायेत एक पर्यायी अर्पण म्हणून कोकरू दिले. आता मला बऱ्याच वेळा आश्चर्य वाटले आहे की देव ख्रिस्ताला एक प्राणी म्हणून, एक पशु म्हणून पूर्वछायेत का पाहत आहे. परंतु आम्हाला आढळले की तो कोकरा आहे. त्याने कोकरा निवडण्याचे कारण, एक कोकरा हा पृथ्वीवरील सर्व प्राण्यांपेक्षा नम्र आणि सर्वात सौम्य आहे. एका लहान कोकऱ्यापेक्षा इतके विनम्र आणि सौम्य असे कोणीच नाही. इतके निष्पाप, स्वतःवर अवलंबून न राहणारे तो गर्विष्ठ नाही. तो एक सौम्य, नम्र, लहान प्राणी आहे. आणि जेव्हा देव ख्रिस्ताचे जगापुढे प्रतिनिधित्व करणार होता, त्याने त्याला कोकऱ्यामध्ये दर्शविले. आता परंतु जेव्हा देवपिता यहोवा स्वर्गांतून स्वतःचे प्रतिनिधित्व करीत होता, स्वर्गात उडणाऱ्या सर्व जातीच्या पक्ष्यांपैकी सर्वात सौम्य, नम्र जो कबूतर आहे, त्यामध्ये तो दर्शविला गेला. कबूतराखेरीज दुसरा सौम्य पक्षी नाही. मी पक्ष्यांच्या जीवनावर आणि वन्य जीवनाविषयी वस्तुतः अभ्यास केला. आणि कबूतर हा आकाशात उडणाऱ्या इतर पक्ष्यांपेक्षा खूपच वेगळा पक्षी आहे. कबूतर एक प्रेमी आहे. कबूतर सौम्य पक्षी आहे. आणि कबूतराला पित्त नसते. तो एकच पक्षी कुटुंबात आहे ज्याला पित्त नसते. हेच कारण आहे की आपण कबूतराला कधीही कुठेही पाहू शकत नाही, परंतु तेथे जेथे सभोवती धान्य आणि बी असते. आता तो तारवा तेथे कबूतर होता. बायबलमध्ये कबूतराला अनेक ठिकाणी दर्शक म्हणून दाखविले गेले आहे. ते पवित्र आत्मेचे चिन्ह आहे. आणि कोकरा देखील बायबलमध्ये अनेक ठिकाणी ख्रिस्त म्हणून दर्शविला गेला आहे. प्रकटीकरणामध्ये उत्पत्तीपासून सर्व ठिकाणी आणि तसेच कबूतर आहे. आणि उत्पत्तीच्या पुस्तकात कबूतर तारवामध्ये होते. उडणाऱ्या इतर सर्व पक्ष्यांसह खांबावर बसले होते. आणि त्यांच्यातील एक डोम कावळा, एक कावळा होता. आणि कावळा हा तेथे सर्वात क्षुद्र पक्ष्यांपैकी एक आहे. एक कावळा आणि एक जयबर्ड, मला वाटते हा आपल्याला सापडणाऱ्या सर्वात क्षुद्र पक्ष्यांपैकी आहे. कावळा हा दीर्घ काळ जगणारा पक्षी आहे आणि तो जिवंत राहतो, त्यांचा दावा केला जातो. कधी कधी 200 किंवा 300 वर्षे एक कावळा, एक पोपट त्यापेक्षा जास्त काळ जगतो. परंतु कबूतर हा एक प्राणी किंवा एक पक्षी आहे ज्यामध्ये पित्त नाही. आता कावळा इथे बसून मृत जनावराच्या शरीरावर खाऊ शकतो. त्या मृत जनावराच्या भोवताली कबूतर आपणास कधीच दिसणार नाही. ती त्यापुढे उभे राहू शकत नाही. तिचा दुर्गंध तिच्या नाकात आहे. ती तो सहन करू शकत नाही. तो तिला आजारी करील. ते अशा सडलेल्या, कुजलेल्या कोणत्याही गोष्टी समोर मुळीच उभे राहू शकत नाही. ते उभे राहू शकत नाही म्हणून ती ते खाऊ शकत नाही. जर तिने ते खाल्ले तर ते लगेच कबूतराला ठार मारेल. कारण जे अन्न पचन करते ते म्हणजे पोटात पित्त जाणे. जे अन्नाचे पचन करते आणि तेथे जाण्यासाठी काही पित्त नसल्यास ते कबूतराला ठार मारेल. म्हणून आपणास नेहमी कबूतर अशा ठिकाणाभोवती आढळेल जेथे काहीतरी स्वच्छ आहे, काहीतरी आरोग्यकारक आहे. आता कावळा वेगळा आहे. आता कावळा हा ढोंगेपणाचे दर्शक असल्याचे पाहतो. कावळा तेथे मृत जनावराच्या शरीरावर बसू शकतो आणि त्याला हवे तेवढे खाऊ शकतो आणि त्याचवेळी शेतात उडून जाऊ शकतो आणि गहू देखील खाऊ शकतो. पण कबूतर गहू खाऊन आणि मग मृत जनावराच्या शरीरावर बसू शकत नाही. म्हणून एक ढोंगी एक मनुष्य ढोंगे असू शकतो आणि आध्यात्मिक गोष्टी किंवा चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी दोन्ही खाऊ शकतो. परंतु एक खरा नवीन जन्म पावलेला ख्रिस्ती चुकीच्या गोष्टी सहन करू शकत नाही आणि केवळ चांगल्या गोष्टी मधूनच खाऊ शकतो. त्याकडे लक्ष द्या. जेव्हा आपण एखादा व्यक्ती पाहता जो नृत्य करण्यात जाऊ शकतो, बाहेर जातो आणि मद्य प्राशन करीतो, बाहेर जातो आणि पापामध्ये जगतो, मंडळीत परत येतो आणि कदाचित संतजना इतकाच जयघोष गजर करतो, हे काय आहे? तो एक कुजणाऱ्या मासावर उपजीविका करणारा पक्षी आहे. तो कुजलेल्या आणि चांगल्या दोन्हीही गोष्टी खाऊ शकतो. परंतु खरा ख्रिस्ती यापुढे या गोष्टी सहन करू शकत नाही, कारण तो मृत्यूतून जीवनात पार गेला आहे आणि त्वरित तो त्याचा त्याबद्दलच्या विचारांचाही इतका निषेध करील। तोपर्यंत ते त्याचा निषेध करील जोपर्यंत तो आपला चेहरा वळवून त्यापासून दूर जात नाही। अरे हे काय चित्र आहे! आता कोकरा एक अतिशय सौम्य प्राणी आहे। तो नाही, तो स्वतःला मदत करू शकत नाही, तो आत्मनिर्भर नाही, कारण तो स्वतःला मदत करू शकत नाही। येथे काही काळापूर्वी मी एका कुरणांतून जात होतो, जेव्हा मी गस्त घालीत असे आणि तेव्हा मला एक लहान कोकरू सापडले आणि ते सर्व त्याच्यापासून कसे तरी दूर गेले होते आणि तो एका लहान आकड्याच्या वायरच्या गुच्छामध्ये संपूर्णपणे जखमी झाला होता आणि ते गरीब लहान कोकरू तेथे पडले होते, रक्त बंबाळ झाले होते आणि कणत होते। मी जवळ येऊन अर्धा मैलाच्या वाटेवर पाहिले, मेंढरांचा एक कळप होता। आता तो तेथे पडलेला होता आणि कावळ्यांनी लवकरच त्याचे डोळे काढून घेतले असते जर आम्ही त्याला बाहेर काढले नसते। पण मी त्या छोट्या कोकरूला बाहेर काढले, त्याला माझ्या हातामध्ये उचलले। त्याने कधीही नकार दिला नाही, तो अगदी शांत बसला। मी त्याला माझ्या हातात उचलले। प्रथमच कदाचित एखाद्या मनुष्याने त्याच्यावर हात ठेवले होते, परंतु तो शांत होता। त्याची इच्छा होती की त्याचे कोणी नेतृत्व करावे, त्याला मदत मिळावी, अशी त्याची इच्छा होती। माझी आशा आहे की तुम्हाला हे समजले आहे। तो प्रतिकार करण्याचा किंवा लाथ मारण्याचा किंवा चावण्याचा प्रयत्न करीत नव्हता। कोकरू लाथ उगारित नाही, ते चावत नाही, ते फक्त स्वतःला नम्र करतात। आणि हे छोटेसे कोकरू मी त्याला बरोबर घेतले आणि बाकीच्या मेंढरांत त्याला ठेवले। काही मिनिटात त्याच्या आईने त्याला शोधली, तो किती आनंदी होता। आता हे देवाच्या कोकऱ्याचे किती वैशिष्ट्यपूर्ण चित्र आहे। तुम्हाला माहित आहे जेथे ते मेंढ्यांना जीवे मारण्यासाठी जातात, तुम्हाला ठाऊक आहे मेंढ्यांना मारण्याच्या ठिकाणी कोण नेते? तो बकरा आहे। परंतु बकरा मेंढरांस कत्तलखान्यांतील त्या उतरत्या फळीपर्यंत घेऊन जातो आणि मग जेव्हा तो मेंढराला त्या फळीपर्यंत नेतो, मग तो बाहेर उडी मारतो। परंतु हो, ते म्हणतात जेव्हा ते बकऱ्याला मारण्यास जातात तेव्हा तो मोठी खळबळ माजवतो। समजले? आणि तशाच प्रकारे सैतान करील। तो देवाच्या मुलांना अगदी खालच्या स्तराला नेण्याचा प्रयत्न करील, परंतु जेव्हा त्याची मरण्याची वेळ येते त्यावेळी तो खरोखरी वादळ उठवतो। तशाच प्रकारे सैतान करतो। आणि अशाच प्रकारे कधीतरी एखादी लहान निराळी दिसणारी मुलगी किंवा एखादा लहान प्रेमात पडलेला मुलगा सिगारेटच्या पाकिटासह किंवा विस्कीच्या बाटलीसह एक अजान मुलीला वाम मार्गास घेऊन जाईल। कोणाच्या कळपातील कोकरा चुकीच्या मार्गाने जातो? होय, ते ठीक आहे, तेथे मंडळीविषयी सर्वांसाठी चांगले चांगले असे काहीही नाही, परंतु एकदा त्या मुलावर मृत्यूचा प्रहार होऊ दे, आपण त्याला पीडताना सर्व देशभर ओरडताना ऐकाल, आणि तशाच प्रकारे सैतान ते करतो। परंतु एक कोकरा इतका सौम्य असतो की तो चालविला जाऊ शकतो। आणि हेच कारण आहे की देवाने ख्रिस्ताला कोकरा म्हणून आणि स्वतःच कबूतर म्हणून दर्शविले। आणि त्या दिवशी जेव्हा योहानाने यार्देन नदीवर येशूचा बाप्तिस्मा केला, आतापर्यंत घडलेल्या सर्वात महान घटनांपैकी एक तेथे घडली। लक्षात घ्या, किती सुंदर! कोकरा पृथ्वीवरील सर्व प्राण्यांपेक्षा नम्र आणि कबूतर आकाशांतील सर्व पक्ष्यांमध्ये सर्वात नम्र। आता तो एकमेव मार्ग आहे की ते नेहमी एकत्र होऊ शकतील। तो एकमेव मार्ग आहे की कबूतर कोकऱ्यावर नेहमी येऊ शकते। आता जेव्हा कबूतर खाली आले, योहानाने येशूला पाहिले आणि तो म्हणाला, हा पहा जगाची पापे हरण करणारा देवाचा कोकरा। आणि योहान म्हणाला, मी साक्ष दिली की देवाचा आत्मा कबूतरासारखा खाली उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला। हालेलुया! तेथे तुम्ही आहात। कबूतर आणि कोकरा एकत्र आले त्यावेळी जेव्हा देव आणि मनुष्य एक झाले, तेव्हा स्वर्ग आणि पृथ्वीने एकमेकांना मिठी मारली। हालेलुया. तेव्हा जेव्हा देव देहधारी झाला तो आणला, त्यावेळी जेव्हा देव आत्म्याच्या रूपांतून खाली आला आणि मनुष्य बनविला गेला आणि आपल्यामध्ये वस्ती केली, तेव्हा जेव्हा सर्व अनंत काळाने एकमेकांना मिठी मारली, तेव्हा जेव्हा आदामाच्या लोकांचा मानवी पतित वंश आणि यहोवा देव आणि प्रत्येक देवदूत एकत्र आले, जेव्हा देव आणि मनुष्य एक करण्यात आले, त्या महान स्मरण दिवशी जेव्हा योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला. आता काय झाले असते जर तो एक लांडगा असता? कबूतराचे गोड कोमल आवाजात बोलणे कधीही लांडग्याजवळ उभे राहू शकले नसते. संध्याकाळी उशिरा थोडा वेळ बसून तिथे बसलेल्या कासव कबूतराचे कुंजन ऐकणे यापेक्षा आणखी सुंदर काय आहे? मी माझी पत्नी आणि मुलगी गमावल्यानंतर मी काय करीत होतो हे कोणालाही कळू देत नव्हतो. मी माझ्या जुन्या कार मध्ये जात असे. मी इथल्या रस्त्यावरून पुढे जात असे. येथे वॉलनट रीस कब्रस्थानामध्ये जात असे. तेथे एका झाडाच्या कडेला बसून थडग्याकडे पाहत असे. मी त्यांना सोडून देऊ शकलो नाही. असे वाटले की मी यापुढे उभा राहू शकत नाही. मला वाटतं माझी लहान मुलगी 8 महिन्याची तेथे झोपलेली होती. ती तिचे लहान हात कसे धरायची आणि ती माझ्यापर्यंत कशी पोहोचायची, आणि मी हॉर्न वाजवित असे किंवा तिला काही सांगत असे आणि ती कू कू करीत असे, तिचे लहान हात बाहेर काढीत असे, आणि विशेषतः जेव्हा संध्याकाळ होत असे मी एका झाडाच्या कडेला बसत असे आणि तेथे पूर्वी एक कबूतर असायचे जे तेथे त्या झुडपात बसत असे. ती त्या कुंजनाकडे जात असे. अरे देवा, एकदा माझ्या मनात विचार आला की तो माझ्या मुलीचा अमर जीव होता जो माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करण्यासाठी परत आला आहे. कबूतराच्या त्या कुंजनापेक्षा काहीही गोड नाही. ती किती प्रेमळ आहे. ती बातमी घेऊन येते. ती कशी शांत करण्याचा प्रयत्न करते. सकाळी लवकर उठून मी जेथे राहत आहे तेथे जवळच असलेल्या झुडपात जा. किती ऐकण्याजोगी शांततापूर्ण गोष्ट आहे. त्या उंच उंच झाडांवर बसून ती कबूतर एकमेकांशी कोमल आवाजात बोलतात. त्या दिवशी भाऊ कॉक्सच्या इथे एका कबूतराईला 2 लहान पिल्ले होती आणि ते इमारतीच्या अगदी वर बसले होते, यासाठी की ते मांजरीच्या हाती सापडू नये आणि कबूतर आई त्यांना खायला घालत असे. मग ती त्यांना खाली घेऊन येत असे आणि त्यांना झाडावर नेत असे आणि ते तेथे एकमेकांच्या गळ्यात गळा घालून बसत असत आणि ती 2 लहान कोमल कबूतराची पिल्लं दिवसभर कुंजन करीत आणि प्रेम करीत असत. आणि मी विचार केला की कसा देव, कबूतर एक प्रेमळ पक्षी आहे आणि कबूतर देव त्याच्या लोकांवर प्रेम करू इच्छितो. देवाची इच्छा आहे की त्याच्यावर प्रेम करावी. देव तुमच्यावर प्रेम करू इच्छितो. देवाने जगावर इतकी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. परमेश्वराची स्तुती असो. मग देव प्रेम करू इच्छितो. त्याला काहीतरी प्रेम करण्याजोगे बनवायचे होते. त्याला स्वतःसारखे काहीतरी सौम्य बनवावे लागले. त्याला असे काहीतरी बनवावे लागले ज्यावर प्रेम केले जाऊ शकते. त्याला त्याच्या स्वतःच्या स्वभावाचे काहीतरी बनवावे लागले. आपण अशा गोष्टींवर प्रेम करू शकत नाही जे आपल्या स्वतःच्या स्वभावाचे नाही. प्रेमळपणा प्रेमासह एक होणे आवश्यक आहे. पती आणि पत्नीने एकमेकांवर प्रेम केले पाहिजे. जर त्यांना कधी तो दर्जा बनवायचा असेल तर कुटुंबाने एकमेकांवर प्रेम केले पाहिजे. जर त्यांना कधी तो दर्जा बनवायचा असेल कधीतरी प्रेम करण्याजोगे असले पाहिजे. आपण सर्वत्र शोध करता. एका मुलीचा शोध करता की तिने तुमची पत्नी व्हावी जिच्यावर तुम्ही प्रेम करता. ती शोध करते आणि एका नवऱ्याचा शोध करते ज्यावर ती प्रेम करू शकेल. देव शोध करतो. आपल्यावर प्रेम करणारा एखादा जीव शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तो पृथ्वीवर इथे स्वतःला एक सभ्य कबूतर आणि सौम्य कोकरा म्हणून दर्शवित आहे. जर तो कोकरा एक मिनिट भर कधी चोरट्या लांडग्याच्या रूपात उभा राही तर कबूतराने लगेच तिचे उड्डाण घेतले असते. ती निघून गेली असती. परंतु तो कोकरा, त्याच्याकडे त्याची स्वतःची कोणती महान बुद्धी नाही. एक कोकरा असा एक प्राणी आहे जेव्हा तो हरवतो तेव्हा तो सापडेल अशी आशा नसते. एक मेंढरू त्याचा परतीचा मार्ग शोधू शकत नाही. हेच कारण आहे की बकरा त्याला त्याच्या मृत्यूकडे नेतो. एक हरवलेला मेंढरू त्याचा मार्ग शोधू शकत नाही, म्हणूनच परमेश्वराने आपली तुलना मेंढराशी केली आहे. जेव्हा आपण वाट चुकतो तेव्हा आपण हरवतो. तेथे कोणताही मार्ग नाही की आपण आपल्या स्वतःला शोधू शकतो, आणि तसे करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे कळपाच्या मेंढपाळांकडे स्वतःला सोपवणे आणि मग तो पुढे चालतो. आता जेव्हा मला हा कोकरा आणि मेंढरू एकत्र दिसले, त्याऐवजी कोकरा आणि कबूतर एकत्र, ते एकच आहेत. मग पहा कसे कबूतराने कोकऱ्याचे, देवाच्या पुत्राचे नेतृत्व केले. किती सौम्य तो होता हे जाणून की तो कत्तल करणाऱ्याकडे जात आहे. किती सौम्य तो आहे की कधीच त्याने स्वतःहून करण्याचा प्रयत्न केला नाही, स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न केला नाही. तो म्हणाला, मी काहीही करीत नाही जोपर्यंत पिता मला प्रथम दाखवित नाही, आणि पिता माझ्यामध्ये राहतो. आता कोकऱ्याची आणखी एक गोष्ट म्हणजे कोकरा त्याचे हक्क देण्यास तयार असतो. आता आपण कोकरू व्हावे अशी देवाची इच्छा आहे, परंतु बऱ्याच वेळा असे असते की आपण आपले हक्क देऊ इच्छित नाही, आपले हक्क सोडू इच्छित नाही. तुम्ही बरेच जण म्हणता, बंधू ब्रॅनम, बरं मला हक्क आहे, ते खरं आहे, परंतु काय आपण आपले हक्क सोडण्यास तयार आहात? काय आपण आपले हक्क देण्यास तयार आहात की देव आपले नेतृत्व करू शकेल? आज आपल्या मंडळांमध्ये हीच समस्या आहे, मोठ्या बहुसंख्येमध्ये आहे, की देवाच्या कोकऱ्याची सौम्यता. आपण कोकरे असायला हवे. आपण कोकरे नसून सर्व काही बनलो आहोत, आणि हेच कारण आहे की जेव्हा आपल्याला ती मनोवृत्ती मिळते, पवित्र आत्मारूपी कबूतर तिचे उड्डाण घेते व निघून जाते. जर देवाचा कोकरा लांडग्यासारखा प्रथमच रागाने गुरगुरला असता किंवा असे काही विरुद्ध केले असते, ज्या सौम्य कबूतराने परवानगी दिली असती, कबूतराने तिचे उड्डाण घेतले असते, ती एका मिनिटात निघून गेली असती. आणि हेच कारण आहे की आपण आज आश्चर्य करीत आहोत, पेंटिकॉस्टल चर्चला काय झाले आहे, कारण आपण एक वेगळा स्वभाव घेतला आहे. आपण एक स्वभाव घेतला आहे की आपल्याला आपला हक्क हवा आहे. आपण तेच करणार आहोत जे आपल्याला माहीत आहे की जे करणे योग्य आहे, आणि आपण गर्विष्ठ बनतो, आपण विरोधी बनतो, आपण उदासीन होतो, आपण संताप आत येऊ देतो, आपण स्वार्थ आत येऊ देतो. एक कोकरा जेव्हा ती वेळ येते, तो त्याच्या स्वतःच्या लोकरीचा मालक आहे, ते त्याचे हक्क आहेत, तो त्याच्या लोकरीचा मालक आहे. परंतु ते कोकरा घेतात आणि त्याला त्या धोंड्यावर खाली पाडतात आणि त्याचे पाय खाली बांधतात. तो कधीही लाथ मारत नाही, तो कधीही कुरकूर करीत नाही. आपण फक्त त्याच्यापासून त्याचे अधिकार काढून घेतो, कारण तो कोकरा आहे. तो दुसरे काहीच करू शकत नाही, कारण तो त्याचा स्वभाव आहे. परंतु एकदा ख्रिस्ती मार्गाला विरोध केल्यावर आपल्याला कळेल की तो कोकरा आहे की बकरा आहे, तो कोण आहे हे आपल्याला कळेल. एकदा त्याला विरोध करा, आणि आज हेच कारण आहे की आपल्या मंडळ्या त्या स्थितीत आहेत. आपण स्वतःला देवाचा कोकरा म्हटले आहे. स्त्रिया आणि पुरुष यांनी एकत्रितपणे सर्व काही करण्यास सुरुवात केली आहे, परंतु देवाच्या कोकऱ्याच्या व्यतिरिक्त. आणि आपण त्यांना रस्त्यावर खाली जाताना पाहता, लहान विजारीसह आखूड कापलेले केस आणि त्यांचे कुरळे केलेले केस. आणि काही वर्षांपूर्वी आपण म्हणता, आपण त्यांना असे करण्यास नियुक्त करू शकले नसता. आणि मग आपणास आश्चर्य वाटेल की का ही मंडळी आहे त्या स्थितीमध्येच तशी आहे. याचे कारण हे आहे की आपण नम्र सौम्यता ठेवण्याऐवजी लांडगा किंवा बकरीचा स्वभाव घेतला आहे. आणि आपण म्हणता, भाऊ ब्रॅनम, हा माझा विशेष हक्क आहे. मला माहित आहे की हा तुमचा विशेष हक्क आहे. 9वी केस कापतो आणि जोपर्यंत 9वी केस कापेल तोपर्यंत मला अधिकार नाही का? ते बरोबर आहे, हा तुमचा अमेरिकी विशेष हक्क आहे. परंतु आपण कोकरे होण्यासाठी तो सोडून देण्यास तयार आहात का? आपण स्वतःला अधीन करण्यास तयार आहात का? आणि तुम्ही स्त्रिया, फार समय झाला नाही, आपण रस्त्यावर जाता. आज महिला ज्या पद्धतीने पोशाख करतात ते पाहणे उपहासास्पद आहे. आणि मी प्रेस्बिटेरियन आणि मेथडिस्ट बद्दल बोलत नाही, मी तुम्हा पवित्र स्त्रियांबद्दल बोलत आहे. रस्त्यावर जा आणि हे आहे. माझ्या गाडीमध्ये माझ्याकडे एक छोटासा क्रॉस टांगलेला होता आणि कोणीतरी मला म्हणाले, बिली, तुला माहित आहे की ते कॅथलिक प्रतीक आहे. मी म्हणालो, कॅथलिकांना वधस्तंभावर पर्याय कधी मिळाला? कधीच नाही. हे कॅथलिक विश्वासाचे प्रतीक नाही, ते ख्रिस्ती विश्वासाचे प्रतीक आहे. कॅथलिक विश्वास हा आहे की ते मृत संत मरिया किंवा कोणी मृत व्यक्ती यांची उपासना करतात. आम्ही मृत माणसांची उपासना करीत नाही. आम्ही संत सिसिलिया आणि त्या सर्व भिन्न संतांची उपासना करत नाही. हा कॅथलिक धर्म आहे जो अध्यात्मवादाचे उच्च स्वरूप आहे. परंतु वधस्तंभ त्याला दर्शवितो जो मृत्यू पावला आणि पुन्हा उठला आणि मी म्हणालो रस्त्यावर पाहताना मी तो तेथेच ठेवतो. 25 किंवा 30 वर्षांपूर्वी जेव्हा मी जवळजवळ आंधळा होतो मी देवाला वचन दिले की जर त्याने माझे डोळे बरे केले तर मी योग्य गोष्टींकडे पाहिन. आणि मी म्हणालो तुम्ही जेथे जेथे पाहता ते इतके अपवित्र आहे. अर्धे कपडे घातलेल्या स्त्रिया आणि नग्न स्त्रिया आवारात आणि सर्वत्र पडलेल्या असतात. मी तेथे पाहण्याऐवजी वधस्तंभाकडे पाहतो आणि ख्रिस्ताने माझ्यासाठी काय केले ते आठवतो आणि माझे डोके फिरवतो त्या गोष्टींकडे पाहण्याऐवजी ज्या सैतानाच्या आहेत. हालेलुया. आणि ते लोक आहेत असे म्हणू नका की ते प्रेस्बिटेरियन कॅथलिक आहेत, ते पेंटिकॉस्टल आहेत. आमेन. आपण म्हणता बंधू ब्रॅनम मला तो हक्क आहे, ते बरोबर आहे. परंतु जर तुम्ही कोकर असता तर तुम्ही तुमचे हक्क सोडले असते. आणि जेव्हा आपण त्याप्रमाणे वर्तन करण्यासाठी जाता पवित्र आत्मा तो सौम्य कबूतर तेथून त्वरित तिचे उड्डाण घेतो. ती तुझ्यासह बदनाम होणार नाही. नाही नाही नाही. आपण असा कधीच विचार करू शकत नाही की आपण त्याप्रमाणे वागू आणि पवित्र आत्माही बाळगू. आपण ते करू शकत नाही. बायबल तसे म्हणते आपण आपले सोडून दिले पाहिजे. बरं म्हणता बाकीच्या स्त्रिया तसे करत आहेत. आणि तू पुरुष तू बिचारा अल्प नुसता मांसाचा गोळा बायल्यासारख्या गोष्टी तू जो आपल्या पत्नीला अशा गोष्टी करू देतो ते दर्शविते की तू कशापासून बनलेला आहेस. हेच कारण आहे की तुला पवित्र आत्मा मिळालेला नाही जसे तू म्हणतोस की मिळाला आहे. किंवा तुझ्याकडे तो पुरेसा आहे की तिला एका स्त्री सारखे वागण्यास लावी जोपर्यंत ती तुझ्या बरोबर राहत आहे. कसेही असले तरी आमेन ते जुन्या पद्धतीचे भासत आहे परंतु त्याचीच मंडळीला आज गरज आहे. तो म्हणजे जुन्या पद्धतीचा पवित्र आत्म्याने शुद्ध केलेला आणि तो बाहेर लटकत असलेला आणि बाहेर कोरडे केलेला आणि पवित्र आत्म्याद्वारे इस्त्री केलेला. नक्कीच जग कशा स्थितीमध्ये आले आहे, ते रस्त्यावर कसे उतरतात आणि पुढे कसे चालतात. बुधवारी रात्री टेलिव्हिजन मध्ये आपण आपले डोके कसे घुसवता आणि चर्चला जात नाहीत. आपण कसे आहात का? परंतु देशात एक मूल नाही. डेव्हिड क्रॉकेट कोण आहे याबद्दल सर्व काही माहित आहे. आणि ते घाणेरडे खोटे बोलणे की त्याने वयाच्या 3र्या वर्षी अस्वलाला मारले आपल्याला माहित आहे की ते खोटे आहे. परंतु आपण आपल्या मुलांना अशा गोष्टी त्यांच्या डोक्यात भरू देतो आणि तेथे 100 पैकी 1% नाही ज्याला येशू ख्रिस्ताविषयी काही माहित आहे. कारण हे जग इतके बिघडले आहे, हा देश इतका उपहासात्मक आणि देवापासून इतका दूर आहे, पवित्र आत्म्याला नाकारले आहे. अरे तुम्ही म्हणता मी चर्चला जातो आणि जयघोष करतो. आपण कदाचित ते करू शकता परंतु जोपर्यंत देवाचा सौम्य कोकरा आपल्या अंतकरणात स्थिर होत नाही आणि आपल्याला आपले जीवन शुद्ध करण्यास लावत नाही आणि एका निराळ्या व्यक्तीप्रमाणे वागण्यास लावित नाही तोपर्यंत ख्रिस्तीत्वाची नक्कल करणे त्याने तुमचे काहीही भले होणार नाही. तुमच्याकडे तो असायला हवा. आमेन. फार काळ झाला नाही मी इथल्या एका घरात एका आजारी मनुष्याच्या भेटीला गेलो आणि तिथे एक बाई पहुडलेली बसलेली होती आणि एक लहानगा ऑसवर्ल्ड आत आला. त्याच्या डोक्याच्या बाजूला टोपी होती आणि म्हणाला मम्मी जेवण तयार आहे का? ती म्हणाली बेटा आमच्याकडे वेळ नव्हता. म्हणाली या सकाळी जेवण करण्यासाठी. म्हणाली मी तुझ्यासाठी एक सँडविच बनवित आहे. म्हणाली तेथे काही संत्रे आहेत. तो चालत गेला आणि एक संत्र घेतलं, त्याकडे पाहिलं, त्यामध्ये जरा पाहिलं, त्याने शक्य तितक्या शक्तीने ते भिंतीवर फेकलं. रस खाली वाहू लागला. म्हणाला जर तुझ्याकडे हेच सर्व या ठिकाणी मिळत असेल तर मी बाहेर जाईन. अशा प्रकारे मी विचार केला हे देवा 5 मिनिटांसाठी तो माझा असायला हवा होता तो मुलगा. मी त्याच्याकडे दडलेले मूर्खपण अशा प्रकारे हिसकावून काढले असते की त्याला ते कधीच कळले नसते. पण त्यांनी त्याला दयेने व लहान बाळाप्रमाणे ठेवले आहे. पण त्याला गरज आहे ती चांगल्या जुन्या पद्धतीच्या प्रेमाची. आम्हाला तेच हवं आहे. पुन्हा काही जुन्या पद्धतीची घरे आणि काही उपदेशक जे मंचांच्या मागे उभे राहतील आणि सत्याचा प्रचार करतील आणि ते जेथले आहे तेथे ठेवतील. आमेन. ते खरे आहे. अरे देवा, छोट्या मेरीने तिचे छोटे पाय आपटले आणि त्या छोट्या नाकावर चढवले आणि ते लहानसे गुलाबी रंगाचे ओठ मॅक्स फॅक्टरच्या सामग्रीद्वारे हवेत फिरवले आणि तिचं डोकं वर करून घराबाहेर पडली. किती अपमान आहे. मुली किती अवाज्ञकारी आहे. बायबल म्हणते की ते असतील. शास्त्रलेखात सांगितलेले आहे की ते असतील. ते कसे वागतील, ते कसे करतील आणि त्या गोष्टी ज्या आज जगात चाललेल्या आहेत कारण त्यांनी पवित्र आत्म्याला खिन्न केले आहे. काही वर्षांपूर्वी मी आता काही दिवसांत अमेरिकेत पवित्र आत्म्याचा प्रथम अभिषेक साजरा करण्यासाठी जात आहे. या वर्षी 50 वर्षांपूर्वी जुन्या अजुजा स्ट्रीट सभेमध्ये लॉस एंजेल्स मधील पेंटिकॉस्टल सभा जेथे त्यांच्यावर प्रथम पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला होता. जेव्हा लोक एकत्र आले, जेव्हा ख्रिस्त त्या लोकांमध्ये उतरला, तेव्हा ते तितकेच सौम्य आणि अगदी शांत होते. ते पवित्र जीवन जगले. ते त्यागाचे जीवन जगले. ते देण्यास तयार होते, ते पवित्र आत्म्याच्या नेतृत्वात चालण्यास तयार होते. लोक काय म्हणतात याची त्यांना पर्वा नव्हती. ते जुन्या पद्धतीचे होते. ते म्हणतील की ते वेडे आहेत किंवा काय, ते पवित्र आत्म्याच्या नेतृत्वात चालण्यास तयार होते. परंतु आज, अरे माझ्या देवा, पावडर पफ आणि मेकअप बॉक्ससह आणि चड्डीच्या जोडीसह रस्त्यावर बाहेर जात आहे. का? ही एक विटंबना आहे. आणि स्वतःला म्हणतात पवित्र आत्मा सोबत आहे. अरे तुम्ही म्हणता पण मी अन्य भाषेत बोलतो, होय, आणि सैतान देखील करतो. अरे मी ओरडलोय आणि सैतान देखील ओरडतोय. सैतान प्रेमा व्यतिरिक्त देवाकडे असलेल्या प्रत्येक गोष्टींची नक्कल करू शकतो आणि तो प्रेमाची नक्कल करू शकत नाही. होय, मग पहिली गोष्ट तुम्हाला माहित आहे, जेव्हा तुम्ही त्या गोष्टी करायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही अधीनता सोडता, तुम्ही तडजोड करायला सुरुवात करता. मग मंडळीत आपापसात थोडीफार कुजबुज गट होऊ लागतात. आणि हा एक म्हणतो, तुम्हाला माहित आहे पाळक हा असा असा आहे किंवा डीकन असा असा आहे. आणि पहिली गोष्ट तुम्हाला माहित आहे, तुम्ही ते ऐकता आणि त्यामुळेच आम्हाला इतका त्रास झाला होता, कारण तुम्ही सैतानाचे ऐकायला सुरुवात केली आहे आणि गुरफटत जाता. सभ्य कबूतराचे ऐकण्याऐवजी तो पवित्र आत्मा देवाचा कबूतर जो तुमचे नेतृत्व करील आणि तुम्हाला मार्गदर्शन करील, तुमच्यावर प्रेम करील आणि तुम्हाला आशीर्वाद देईल. पहिल्यांदा तुमच्यामध्ये त्या किंचित रागाचा उद्रेक होतो तेव्हा कबूतर लगेच उडून जातो. ते बरोबर आहे, ती ते सहन करू शकत नाही. तिचा स्वभाव वेगळा आहे. अरे ती ते अजिबात सहन करू शकत नाही. आणि तुम्ही तुमच्या शेजाऱ्याबद्दल बोलायला जाता, तिला ते सहन होत नाही. ती ते सहन करणार नाही. तो फक्त त्याचे उड्डाण घेतो आणि निघून जातो. तो यापुढे ते सहन करू शकत नाही. कबूतर सौम्य आहे, कबूतर नम्र आहे आणि कबूतर आणि तो इतर काही सहन करू शकत नाही जोपर्यंत तो त्याच्या स्वभावाचा होत नाही. आता देव तुम्हाला वेगळ्या स्वभावाचे पुरुष किंवा स्त्री बनवू शकतो. तो तुम्हाला वेगळा स्वभाव देऊ शकतो. आणि तुम्ही म्हणता, बरं ब्रदर ब्रॅनम, आम्ही याबद्दल काय करू शकतो? फक्त पुन्हा कोकरा व्हा. ते केवळ दोनच प्राणी आहेत, ते कधीही एकत्र राहतील, ते म्हणजे कबूतर आणि कोकरा. कबूतर कोकऱ्याशिवाय इतर कशावरही येणार नाही. आणि जर तुम्ही बकरा झाला असाल तर त्या जुन्या बकऱ्याचा आत्मा तुमच्यापासून दूर करा. ते बरोबर आहे. जर तुम्ही दुसरे काहीतरी बनला असाल तर ते तुमच्यापासून दूर करा. जर तुम्ही चुगलीखोर म्हणून येण्यास सुरुवात केली. येथे एकदा मी एका शहरात होईल तितका कठोर प्रचार केला आणि तेथे हजारो लोक होते. मी वेदीकडे येण्यासाठी घोषणा केली. मला वाटले की मी पापाचे संपूर्ण क्षेत्र काबीज केले. मी ज्या ठरविलेल्या त्या सर्व गोष्टी समाविष्ट केल्या. त्या रात्री सभा संपल्यानंतर एक अतिशय चिमुकली स्त्री तेथून चालत आली. ती म्हणाली, बरं ब्रदर ब्रॅनम, आज रात्री तुम्हाला स्पर्श केला नाहीस याचा मला आनंद आहे. मला वाटले ती खरी ख्रिस्ती असली पाहिजे. म्हणाली, आज रात्री तुम्हाला स्पर्श केला नाहीस. मी म्हणालो, खचित, ते ऐकून मला नक्कीच आनंद झाला. भाई, तू देवाच्या राज्याच्या जवळ असली पाहिजे. आणि ती दूर झाली. एक वृद्ध महिला तेथे उभी होती. मी म्हणालो, सांग, तू त्या बाईला ओळखतेस का? हो. मी म्हणालो, ती खरी ख्रिस्ती असली पाहिजे. म्हणाली, भाऊ ब्रॅनम, आज रात्री तुम्ही एका गोष्टीवर प्रहार करण्यात अयशस्वी ठरला. ती निंदा होती. ती देशातील मुख्य गपशहा आहे. तेथेच तुम्ही आहात, तेच आहे, समजले? परंतु जेव्हा तुम्ही यापैकी एका गोष्टीकडे येता तेव्हा प्रचारक त्याविषयी मंचावर प्रहार करू किंवा नाही हे महत्वाचे नाही. जेव्हा तुम्ही जगाच्या त्या दैहिक गोष्टी पाहता जोपर्यंत तुम्ही त्या सहन करता तोपर्यंत तुम्ही देवापासून दूर असता. आणि पवित्र आत्मा दूर राहील म्हणूनच सभा पूर्वीसारख्या होत नाहीत. हेच कारण आहे की आज सकाळी मंडपात शुभवर्तमानाकडे लोक वळली नाहीत. तेच कारण आहे की महान तंबू सभा देशभर होत नाहीत. कारण आम्ही देवाच्या सौम्य कबूतराला खिन्न केले आहे. ते बरोबर आहे. जोपर्यंत आपण वेगळे आहोत तोपर्यंत तो आपल्या सोबत राहणार नाही. जोपर्यंत आपण टीका करीत आहोत आपल्याला आपले मार्ग हवे आहेत. आता माझी इच्छा आहे की तुम्ही लक्षात घ्यावे. कोकरा एक मुक कोकरा होता. बायबल म्हणते त्याने तोंड उघडले नाही. कातरणाऱ्या पुढे मेंढराप्रमाणे तो गप्प होता. त्याने त्याचे मुख उघडले नाही. तो असा व्यक्ती नव्हता ज्याला त्याचे हक्क हवे होते. नाही श्रीमान, तो त्याचा अधिकार सोडून देण्यास तयार होता. तो एक मुक कोकरा होता. परंतु आज, अरे आम्हाला आमचे मतभेद कसे हवे आहेत. अरे देवा, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही केवळ कोणाला माझ्याशी काही बोलू द्या. मी तेथे जाईन आणि त्याला गाठेन. मुला, मी त्याला बाजूला घेईन. जेव्हा मी तिला भेटेन, मी त्या मुळावलेल्या ढोंगीला सांगेन, मी तिला भेटेपर्यंत तू थांब. देवाला स्तोत्रे का? हालेलुया. कबूतर नेमके त्याचे उड्डाण घेते आणि निघून जाते. ते बरोबर आहे. जोपर्यंत तुम्हाला तसे वाटते तोपर्यंत पवित्र आत्मा तुमच्या सोबत यापुढे राहत नाही. फक्त तुमच्या पुस्तकात ते चिन्हांकित करा. ते कधीही तसे करणार नाही. जेथे अशा प्रकारचा आत्मा असतो तेथे पवित्र आत्मा जवळपास राहणार नाही. तो कोकऱ्याचा आत्मा, सौम्य आत्मा असला पाहिजे, नाहीतर तो त्याच्या बरोबर राहणार नाही. तेच सर्व काही आहे. जर ते सौम्य नम्र नसेल पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाद्वारे नसेल आणि जर काही समोर आले तर ते लक्षातही घेत नाही, फक्त पुढे जाते. समजले? आणि ज्या क्षणी ते बाजूला होते तुम्हाला माहित आहे तोच तो आहे. जेव्हा तुम्ही बाजूला वळलात, तुम्हाला माहित आहे की पहिल्या पापाची सुरुवात एका व्यक्तीच्या केवळ एका मिनिटासाठी बाजूला गेल्याने झाली? तुम्हाला ते माहित आहे का? बायबल मध्ये असे म्हटले आहे, सैतानाला काय म्हणायचे आहे हे ऐकण्यासाठी हव्वा केवळ क्षणभर बाजूला झाली आणि त्याने तिच्या पुढे एक चित्र इतक्या सुंदर प्रकारे रंगविले की तिला खरोखर वाटले की ते सत्य होते आणि तिने त्याचे ऐकले. आणि सैतान तुम्हाला फक्त एक गोष्ट करू इच्छित आहे, फक्त काही मिनिटांसाठी बाजूला वळावं. तो चित्र रंगवू इच्छितो, म्हणतो आता इकडे पहा, तुम्हाला माहित आहे भाऊ, तुम्हाला माहित आहे बहिणी, जर ते योग्य प्रकारचे लोक असते तर त्यांनी हे केले नसते. जर त्यांनी हे इथेच केले असेल तर तुम्हाला माहित आहे तो तुमच्यासाठी ते इतके वास्तविक बनवू शकतो. जोपर्यंत ते खरे सत्य होत नाही ते बरोबर आहे, पण लक्षात ठेवा तो सैतान आहे. ते किती खालच्या दर्जाचे आहेत, ते पापात किती दूर गेले आहेत याची मला पर्वा नाही. त्यांच्या भोवती हात ठेवू, त्यांना देवाच्या प्रेमाद्वारे वर आणणे हे तुमचे काम आहे. देवाच्या कबुतराने तुला चिखलाच्या मातींतून बाहेर काढले तेव्हा तू कुठे होतास? माझ्या मित्रा, हे तुझे काम आहे. हे जग थोड्याशा प्रेमासाठी मरत आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही या प्राण्याकडे लक्ष द्यावे. या लहान प्राण्यालाही तो एक मूक कोकरा होता, कारण तो झाला नाही. जेव्हा त्याची निंदा केली गेली त्याने उलट निंदा केली नाही, तो भांडला नाही आणि पुढे चालू ठेवले नाही आणि अनावश्यक बडबड आणि तेच करीत राहिला नाही आणि चालू ठेवले नाही, त्याने ते केले नाही. जेव्हा कोणीतरी जेव्हा त्याची निंदा केली गेली तेव्हा त्याने उलट निंदा केली नाही, त्याने त्याचे तोंड उघडले नाही. पण तुम्ही कोणाला तरी तुमच्याशी किंवा माझ्याशी काहीतरी करू दिली. अरे, जसे एखादा बेडूक बग शॉट चावत असताना आपण भडकतो, म्हाताऱ्या हंसासारखी फुकतो. मी तुम्हाला आताच सांगेन, त्याने पुन्हा माझ्या पायाच्या बोटांवर पाऊल ठेवले. मी पुन्हा त्या जुन्या चर्च मध्ये परत जाणार नाही. नाही महाशय, देवाला आशीर्वाद द्या. हालेलुया, नाझरिन्स मला स्वीकारतील, पिलिग्रिम होलीनेस ते मला घेतील. हालेलुया, मला ते यापुढे करण्याची गरज नाही. ठीक आहे, कबूतर त्याचे उड्डाण घेते. तुला माहित आहे काय, जर तो ढोंगी त्या चर्च मध्ये गेला तर मी पुन्हा कधीही जाणार नाही. देवाला धन्यवाद द्या, मी ते कधीच करणार नाही. जेव्हा ती गोष्ट तुम्हा मध्ये येते तो जुना गुरगुरणारा लांडगा कबूतर तिचे उड्डाण घेते, बरोबर? तेव्हा पवित्र आत्मा निघून जातो. मग तुम्हाला आश्चर्य वाटते की तुम्हाला काय झाले आहे, तुम्हाला आश्चर्य वाटते की मंडळीला काय झाले आहे, तुम्हाला आश्चर्य वाटते की तुम्हाला काय झाले आहे, तुम्हाला पूर्वीसारखा विजय का मिळत नाही. तुम्ही तुमचा स्वभाव बदललेला आहे, तुम्ही कोकऱ्याऐवजी बकरा झालेले आहात, तुम्ही कोकऱ्याऐवजी दुसरे काहीतरी बनला आहात. तुम्हाला तो खरा नम्र आत्मा मिळायला हवा. पवित्र आत्मा मला कुठेही नेऊ दे. देवा, मी प्रत्येक पापी माणसांवर प्रेम करतो, मग ते कुठेही असोत. अशा प्रकारची जागा मानवी हृदयात मिळते. मग तुम्हाला तुमच्या आत्म्यामध्ये काहीतरी घडताना दिसेल. तुम्ही म्हणाल, बरं भाऊ ब्रॅनम, यावर काही उपाय आहे का? होय, फक्त कोकरा व्हा एवढेच. तुम्ही म्हणता, बरं ब्रदर ब्रॅनम. मी त्या रात्री श्रेवेपोर्ट येथे एका तरुणीला भेटलो. सभा संपल्यावर बिली आणि मी सँडविच घेण्यासाठी एका ठिकाणी गेलो. एक सुंदर तरुणी तेथे आली, कदाचित तरुण मुलगी किंवा कदाचित 20 किंवा त्याच वयाची, छान कपडे घातलेली. ती खाली बसली. मी पाहिले की ती तशीच त्या दिशेने पाहत होती. मी फक्त खात होतो. काही मिनिटांनी एक बाई आत आली. ती म्हणाली, तू कशी आहेस? तिच्याशी बोलली आणि मला माहित आहे की ती महिला सिस्टर डेव्हिस होती आणि ती आणि दुसरी महिला लाइफ टॅबर्नेकल मधील होती. मी त्यांना चांगले ओळखत होतो. ती म्हणाली आणि माझ्याशी बोलली. पुढे गेली तेव्हा समोर बसलेली तरुणी ती म्हणाली, ब्रदर ब्रॅनम, आज रात्रीचा संदेश छान होता. मी म्हणालो, सिस्टर तू कशी आहेस? मी म्हणालो, खूप खूप धन्यवाद. आणि मी म्हणालो, तुम्ही लाइफ टॅबर्नेकलचे सदस्य आहात काय? ती म्हणाली, मी आहे. ती म्हणाली, ब्रदर ब्रॅनम, तुम्हाला माहित आहे मी गायनाच्या मंडळीमध्ये गाऊ शकले असते, पण ते तेथे निर्बंध घालतात. ती म्हणाली, माझ्याकडे इतक्या वर्षाचे गायन प्रशिक्षण आणि सर्व काही आहे. म्हणाली, मी एकटीने गाणी गायली आहेत आणि मी काही गाणी गायली आहेत. म्हणाली, पण मी गाऊ शकले नाही, कारण त्यांच्याकडे निर्बंध आहे की पॅन्ट घातलेली कोणतीही बाई गायन मंडळात गाऊ शकत नाही. मी म्हणालो, ठीक आहे, लाइफ टॅबर्नेकल बद्दल देवाची स्तुती होवो. ती म्हणाली, ठीक आहे, मी तुम्हाला सांगते भाऊ ब्रॅनम. ती म्हणाली, मी एक ख्रिस्ती आहे. मी म्हणालो, मग बहिणी घरी जा आणि आपला चेहरा साफ कर किंवा काहीही तू कर. मी म्हणालो, तुला मला सांगायचे आहे का की तू ती लहानची गोष्ट करू दे, जसे तुझ्या चेहऱ्यावर ती थोडीशी रंगरंगोटी. आणि मी तुम्हाला सिद्ध करू शकतो की ते सैतानाकडून आले आहे. मी तुम्हाला हे सिद्ध करू शकतो की यातील काहीही त्याची उत्पत्ती अधर्मी मनुष्यांपासून होती आणि जोपर्यंत तुम्ही ते परिधान करता तोपर्यंत ते अधर्मी लोकांचे चिन्ह आहे. आता मी नुकताच आफ्रिकेतून परत आलो आहे आणि मी हॉटेनटॉप जंगलात गेलो आणि हे मला कळले की ते कानातले त्या सर्व गोष्टी कुठून आल्या आणि हे सर्व तुमच्या गळ्या आणि कानास भोवती परिधान केलेले बरेच दागिने आणि सर्व काही ते कुठून आले? ते अधर्मी आहे आणि बायबल ख्रिस्ती लोकांना अधर्मी बनवू इच्छित नाही आणि तुला नकोय. मी असे म्हणत नाही की तू ते करते म्हणून तू अधर्मी आहेस, पण तू स्वतःला त्यांच्यासारखे बनवत आहेस कारण तुमच्या पालकांनी तुम्हाला सत्य सांगितलेले नाही. बायबल मध्ये असे म्हटले आहे. आणि आता तुम्ही म्हणता भाऊ ब्रॅणम मला वाटते की जर माझे केस लहान असतील तर ते मला मस्त वाटेल आणि सर्व काही आवडेल. ते बरोबर आहे, पण जर तुमचे केस लांब असतील तर तुम्हाला अधिक चांगले वाटेल. हे सर्व तुमच्या मानेतून काढून टाकेल आणि ते गुंडाळून ते योग्य बनवेल. का? बायबल मध्ये काय म्हटले आहे ते तुम्हाला माहित आहे, म्हणजे पुरुषाला आपल्या पत्नीला दूर करण्याचा आणि तिने केस कापल्यास तिच्यापासून घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे. जर तिने तिचे केस कापले तर हे दर्शविते की ती त्याच्याशी असत्याने वागत आहे. बायबल मध्ये असे म्हटले आहे 1 करिंथ 12, ते बरोबर आहे की नाही ते शोधा. ती जी केस कापणारी स्त्री तिच्या मस्तकाचा अपमान करते जो तिचा पती आहे, आणि जर ती अपमान करणारी असेल तर तिला घटस्फोट देऊन दूर करावे. ते बरोबर आहे. पण पहा, परंतु पाळत तुम्हाला त्या गोष्टी कधीच सांगत नाही आणि हेच कारण आहे की तुम्ही जसे करता तसे करीत राहता. आणि तो पुरुष, बायबल मध्ये म्हटले आहे, येथे काही काळापूर्वी कोणीतरी लिहिले होते आणि म्हटले होते, ब्रदर ब्रॅणम हे ब्लाउज जे स्त्रियांना मिळतात, म्हणाले का हे असे आहे, आता तुम्हाला ब्लाउज फारसे सापडणार नाहीत. आणि आम्हा ख्रिस्ती स्त्रियांना हे डेक्रॉन नायलॉन किंवा असे काही ते घालणे योग्य होईल. मी म्हणालो, सिस्टर बघा, तेथे एक गोष्ट आहे, येथे एक गोष्ट खरी आहे, तुम्ही हे करू शकता. जर तुम्ही एखादे विकत घेऊ शकत नसाल तर ते शिलाई मशीन विकतात, तुम्ही ते बनवू शकता. मी म्हणालो, ते बरोबर आहे, ते फक्त दिसण्यासाठी. माझा विश्वास आहे तुम्हाला माहित आहे, तुमच्या हृदयात जे आहे तेच व्यक्त होते. तुम्ही ज्या पद्धतीने करता आणि ज्या पद्धतीने तुम्ही वागता ते तुमच्यामध्ये काय आहे ते दर्शविते. हेच कारण आहे की हे सर्व येथे आहे, कुरकुर आणि गोंधळ आणि पाठीमागे निंदा करणे आणि मागे बोलणे आणि मंडळी सर्वत्र पसरविणे, यामुळेच मंडळी तुटते. हे दर्शविते की सैतान तुमच्यामध्ये आला आहे आणि हे दर्शविते की पवित्र आत्मा तुम्हाला सोडून गेला आहे. आता मला माहित आहे की तुमच्यापैकी काही लोक जळफळत आहेत, परंतु तसे केलेच पाहिजे. ते पाहिजे त्यासाठीच म्हटले आहे, शहाणे होऊ नका, चलाक असे वर्तू नका. पण अडचण कुठे आहे हे सांगण्यासाठी एखाद्या दिवशी मला तुमच्यासाठी उभे राहून उत्तर द्यावे लागेल. आणि तुम्ही ज्या प्रकारे करता आणि ज्या पद्धतीने तुम्ही वागता तेच तुम्ही काय आहात हे दर्शविते. जर तुमच्या जुना स्वभाव असेल ज्याची क्षणात पकड सोडून उडून जाईल आणि येथून बाहेर पडेल आणि पुढे जाईल, किंवा टीका किंवा असभ्यता आणि त्यासारख्या गोष्टी, त्या कुठून येत आहेत हे दर्शविते. आता फक्त एकच गोष्ट करायची आहे, ती गोष्ट तेथून बाहेर काढा आणि कबूतर तुमच्या हृदयात परत येईल. जेव्हा कबूतर तारवांतून बाहेर गेले ती बाहेर गेली होती, पण ती परत आली आणि नोहाने तिला आत घेईपर्यंत त्या तारवाचा दरवाजा ठोठावला. पवित्र आत्मा येथे आहे, पवित्र आत्म्याला आत यायचे आहे. आज हेच कारण आहे की पवित्र आत्मा तो तुमच्यापासून कायमचा गेला नाही, तो तेथेच कुठेतरी झाडाच्या फांद्यांवर बसलेला आहे, परत उडून तुमच्यामध्ये येण्यासाठी तयार आहे. आणि तुम्हाला पूर्वीसारखे प्रेम शांती आणि आनंद देण्यास नक्कीच तो आहे, तो ते करायला तयार आहे. त्याला ते करायचे आहे, त्याला ते करण्याची तळमळ आहे, पण तुम्ही त्याला ते करू देत नाही. आता मी तुम्हा अनोळखी लोकांशी बोलत नाही, मला माहित नाही तुमचा पाळक काय. मी ब्रॅणम टॅबरनॅकलशी बोलत आहे, मी इतर चर्च मधील लोकांशी बोलत नाही, मी ब्रॅणम टॅबरनॅकलशी बोलत आहे. येथे हेच काय ते महत्वाचे आहे, त्यामुळेच कबूतर उड्डाण घेते. जरा कोणाला लहानसे चर्चच्या भोवती काही सुरुवात करू द्या आणि पहिली गोष्ट, अरे तसे आहे का, अरे केलं, तुला असे म्हणायचे नाही का, तेव्हाच मग पवित्र आत्मा जातो, उडून जातो. तो मुळीच अशा प्रकारचा आत्मा सहन करू शकत नाही. जेव्हा तो कोकऱ्याचा स्वभाव तुम्हाला सोडून जातो तेव्हा पवित्र आत्मा निघून गेलेला असतो. ते बरोबर आहे. आणि आज हीच बाब आहे, हेच कारण आहे की लोक या स्थितीत आहेत, कारण त्यांनी चुकीचा आत्मा त्यांच्या हृदयात त्यांच्या जीवनात येऊ दिला. आता हेच कारण आहे की आपल्याकडे बायबल मध्ये असे म्हटले आहे की आपल्यामध्ये बरेच आजारी आणि पीडित आहेत. हे अशा गोष्टींमुळे आहे. आपण नम्र असलं पाहिजे, आपण शांतता प्रिय असले पाहिजे, आपण कोकरू असणे आवश्यक आहे, जेणेकरून कबूतर आपल्या बरोबर राहू शकेल. आता लक्षात ठेवा, कबूतर येईल, तो म्हणाला, अरे भाऊ ब्रॅणम मला सांगू नका की मला पवित्र आत्मा कधीच मिळाला नाही. हालेलुया. खाली त्या रात्री तेथे एके रात्री, अरे जेव्हा मी आत आला तेव्हा मी चालत जाऊ शकलो. नक्कीच तोच होता. अरे मला खूप छान वाटले, मला असे वाटले की मी झाडाच्या प्रत्येक लहान पक्षाला बाहेर काढू शकेन आणि त्याला मिठी मारून त्यावर प्रेम करू शकेन. माझ्या सर्वात दुष्ट व्यक्तीने माझ्याशी जे काही केले, मला असे वाटले की मी माझा हात त्यांच्या भोवती ठेवू शकतो आणि त्यांना मिठी मारू शकतो. अरे ब्रदर ब्रॅणम मला कसे वाटले. नक्कीच तो पवित्र आत्मा होता, परंतु तो राहू शकला नाही. याचे कारण तुम्ही पहा, तेव्हा तू कोकरा होतास, पण जेव्हा तू लांडगा बनलास तेव्हा त्याला त्याची उड्डाण घ्यावी लागली. कबूतराबरोबर काहीही चुकीचे नाही, तो तूच आहेस आणि तो तुम्ही तो आत्मा तुमच्याकडे येऊ दिला. मी ते होऊ दिले का भाऊ ब्रॅनम? होय. जेव्हा तुम्ही ते निंदा ऐकायला गेला, जेव्हा तुम्ही ते खोटे ऐकले, जेव्हा तुम्ही मनायला गेला, ठीक आहे, मला तो हक्क मिळाला आहे. तुम्हाला कोणताही अधिकार नाही. तुम्हाला किंमत देऊन विकत घेतले आहे. ती देवाच्या पुत्राच्या मौल्यवान रक्ताची किंमत होती. तुम्हाला कोणतेही कायदेशीर अधिकार नाहीत. हालेलुया. तुमच्याकडे एकच अधिकार आहे, ते म्हणजे इमॅन्युएलच्या रक्तवाहिनीतून काढलेल्या रक्ताने भरलेल्या झऱ्याजवळ येण्याचा. जेव्हा पापी त्या प्रवाहाच्या खाली बुडी घेतात, तेव्हा त्यांची सर्व अपराधीपणाचे डाग निघून जातात. होय श्रीमान, तुम्हाला फक्त हाच अधिकार आहे, तो म्हणजे परमेश्वराला समर्पण केलेली स्वतःची इच्छा. आणि तेव्हापासून देव नेतृत्व करतो. त्यामुळेच सभा होतात, त्यामुळेच अनेक अद्भुत गोष्टी घडतात. पवित्र आत्मा एका ठिकाणी जाईल. पवित्र आत्मा म्हणाला, हे योग्य नाही, सभा थांबवा, तिकडे जा. बंधू, मी पण त्या थांबवे, पुढे जाईन, ते बरोबर आहे. कारण तुम्ही देवाच्या आत्म्याच्या नेतृत्वाद्वारे चालविले गेले पाहिजे. आणि देवाच्या आत्म्याद्वारे चालविले जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नम्र राहणे. खूप काही मला माहीत आहे असे नाही. अरे, तुम्हाला वाटते मला बरेच काही माहीत आहे. होय, तुम्ही तुमचा मेंदू पूर्ण कामाला लावता आणि तो स्वतःही काही काम करू शकत नाही. तुम्हाला सर्व पुस्तके आणि सर्व उत्तरे आणि सर्व ग्रीक आणि सर्व हिब्रू माहीत आहे. आणि कबूतराला बसायला जागा नाही, ते बरोबर आहे, पण तुम्हाला हे सर्व माहीत आहे. मग कबूतर नेतृत्व करू शकत नाही, कारण तुम्हाला खूप माहिती आहे. कोकरा काहीही माहीत नसल्याचा दावा करीत नाही. त्याचे नेतृत्व करण्यासाठी दुसरे कोणीतरी असणे आवश्यक आहे. महिमा हो, बस एवढेच. काहीच कळत नाही. आमेन. मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की ख्रिस्त येशू मला वाचविण्यासाठी मरण पावला. खाली कॅलिफोर्नियातून एक मनुष्य येत होता. त्याच्या पुढे एक चिंड होते. म्हणाला, मी ख्रिस्तासाठी मूर्ख आहे. आणि त्याच्या पाठीवर मागे होते, तू कोणासाठी मूर्ख आहेस? ते बरोबर आहे, जगासाठी मूर्ख व्हा, जेणेकरून तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे चालविले जावे. कारण देवाचे पुत्र आणि कन्या पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाद्वारे चालविले जातात. रोम 8:1 म्हणते, म्हणूनच आता जे ख्रिस्त येशू मध्ये आहे त्यांना दंडाज्ञा नाही. ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात. लांडग्यांच्या मागे नाही तर कबूतराच्या मागे चालतात. आमेन. डॉग एक गाणे म्हणायचे, दररोज माझा मार्ग प्रेमाने भर, कारण मी स्वर्गीय कबूतराबरोबर चालत आहे. मला सतत गाणे गात आणि हसतमुखाने जाऊ दे, दररोज माझा मार्ग प्रेमाने भर. ब्रॅनम टॅबरनॅकल किंवा इतर कोणत्याही चर्च साठी किंवा कोणत्याही व्यक्तीसाठी तो किती शांततापूर्ण दिवस असेल जेव्हा कोकरा बनण्यासाठी ते त्यांचे हक्क सोडून देतील. काय प्रश्न आहे ब्रदर ब्रॅनम? कोकऱ्याकडे परत या, सौम्य होण्यासाठी परत या, काहीही माहीत नसलेले होण्याकरिता परत या. फक्त स्वतःला ख्रिस्ताच्या स्वाधीन करण्यासाठी परत या. प्रयत्न करू नका, काहीही जाणून घेण्याचा प्रयत्न करू नका. फक्त सौम्यपणे, शांतपणे, नम्रपणे, हळुवारपणे चाला आणि कबूतर तुमचे नेतृत्व करील. परंतु जेव्हा तुम्ही बघाल त्या गप्पा टप्पा ऐकायला जाल, जेव्हा तुमचा राग वाढायला लागेल, जेव्हा जेव्हा तुम्ही विचार कराल की तुम्हाला हे करण्याचा अधिकार आहे आणि ते करण्याचा अधिकार आहे, तेव्हा कबूतर तिचे उड्डाण घेते आणि निघून जाते. मग तो तुमच्याकडे आणखी असणार नाही. आता मंडळी, आज सकाळी ती तुमच्यापासून फार दूर नाही. ती तेथे शांततेच्या फांदीवर बसलेली आहे, तुमचा स्वभाव बदलण्याची वाट पाहत आहे. आमेन. तुम्हाला आज कसली गरज आहे? ते म्हणजे तुमचे सर्व अधिकार सोडून देण्याची. देव तुम्हाला खाली ठेवू आणि तुमचे सर्व हक्क तुमच्यापासून काढून टाकू. आमेन. काय तुम्ही कल्पना करू शकाल की कसे एक लिंग कोकरा त्याच्यावर लटकत असलेली सर्व लोकर जे त्याचे हक्क आहेत होय जाळून टाकतात आणि मग कातरण्याच्या टेबलावर रास ठेवतात. त्यांना माहीत आहे की त्याच्यासाठी काय चांगले आहे. त्याचे सर्व हक्क त्याच्याकडून काढून घ्या आणि ते सर्व कातरून टाका की ते शांत आणि हलका तो धावतो. माझ्या देवा, माझ्या देवा, तो आनंदी आहे आणि सभोवती उड्या मारतो आणि महान समय आहे. होय श्रीमान, जर तुम्ही तुमचे हक्क सोडाल तर तुम्हाला तेच मिळते. परंतु तुम्हाला तुमचे हक्क सोडावे लागतील आणि देवाच्या वचनाला तुमच्यातून सर्व जग काढून टाकू द्या. जगातील सर्व सवयी काढून टाका आणि तुम्ही ख्रिस्तामध्ये एक नवीन उत्पत्ती व्हाल. येथे काही समयापूर्वी आफ्रिकेत मी एका वृद्ध पवित्र जनाशी बोलत होतो. त्याने म्हटले, भाऊ ब्रॅनम, मला माहीत आहे की तुमचा अलौकिक गोष्टींवर विश्वास आहे. मी म्हणालो, नक्कीच माझ्या भावा. तो म्हणाला, वर्षांपूर्वी मला वाटायचे की मी कोणीतरी आहे. म्हणाला, मला वाटत असे की मी खरोखरीच एक ख्रिश्चन आहे. आणि तो म्हणाला, मग वर आमच्या चर्च मध्ये मला एक टेकडी चढावी लागेल जेथे मी माझी छोटी गाडी थांबवीत असे. आणि म्हणाला, मला सुमारे 300 किंवा 400 यार्डच्या टेकडीवर चढावे लागत होते आणि झुडपे आणि गोष्टीमधून जाणे, चढणे. आणि म्हणाले, आमची प्रार्थना सभा तिथे वर चालत असे आणि म्हणाला, मला वाटे की मी खरोखरी ख्रिस्ती होतो. तो म्हणाला, मला सर्व बायबल माहीत आहे, मी सर्व हिब्रू भाषेचा अभ्यास केला, मी शब्दांच्या सर्व योग्य उच्चारांचा अभ्यास केला. आणि म्हणाला, कोणीही माझ्याकडे आले की मी करू शकत असे, त्यांच्याशी बायबल बद्दल बोलत असे, मी कशाबद्दल बोलत होतो हे मला माहीत होते. तो म्हणाला, एके रात्री मी चर्चला जात होतो, आमच्या चर्चमध्ये खूप भांडण झाले होते. म्हणाले, एकमेकांच्या विरोधात छोटे पक्ष होते, ते कसे झाले हे तुम्हाला माहीत आहे. मी म्हणालो, होय श्रीमान. तो म्हणाला, माझ्या टेकडीच्या रस्त्यावर मी चालत होतो आणि लगेचच मला जाणीव झाली की कोणीतरी माझा पाठलाग करीत आहे. आणि तो म्हणाला, मी विचार केला की मी थोडी वाट पाहावी, ते कोण होते ते पाहण्यासाठी. आणि आम्ही रस्त्याने वर जात असता मी त्यांच्याशी थोडा वेळ बोलत राहिलो. तुम्हाला माहिती आहे, ही एक गोष्ट आहे, तुम्ही केवळ थोडा वेळ थांबा. आणि म्हणालो, जसे मी टेकडीवर चालत होतो, म्हणाला, मी वर आलो, एक मनुष्य टेकडीवर आला आणि म्हणाला, त्याच्या पाठीवर एक गाठोडे होते जे त्या माणसापेक्षा खूप मोठे होते. आणि म्हणाला, तो फक्त हापत होता आणि धापा टाकीत होता आणि अगदी लहान पावले टाकीत होता, वर जाण्याचा प्रयत्न करीत होता. आणि मी म्हणालो, मित्रा, मी तुला हे ओझे टेकडीवर नेण्यास मदत करू शकतो का? तो म्हणाला, नाही, मलाच ते ओझे नेले पाहिजे. म्हणाला, मी त्याच्या हाताकडे पाहिले. म्हणाला, मला तेव्हा कळले की तो एक दृष्टांत होता. त्याच्या हातावर जखमा होत्या. म्हणालो, मी खाली पडलो. आणि मी म्हणालो, प्रभू, तू जगाची पापे त्या पोत्यात भरत आहेस का? त्याने म्हटले, नाही, मी फक्त तुझी भरत आहे. केवळ तुला टेकडीवर चढवत आहे यासाठी की तू उठू शकशील. हे असेच आहे. जर आपण आजूबाजूला पाहिले तर आपल्याला कळेल की तो आमचीच भरत आहे. यामुळे तुम्हाला कमीपणा वाटत नाही ना? आपले दुष्ट क्रूर हृदय, केवळ आम्ही ते करू शकतो म्हणून. येथे काही काळापूर्वी मी शिकार करीत होतो. जसे तुम्हाला माहीत आहे, मला शिकार करायला आवडते. आणि त्या देशात एक दुष्ट माणूस होता. तो एक दुष्ट व्यक्ती होता आणि तो माझी चेष्टा करायचा, कारण मी हरीण आणि पाडसांना मारित नसे. मी म्हणालो, हे क्रूर आहे. मी म्हणालो, तुम्ही खरे निर्मळ शिकारी का बनत नाही? आणि म्हातारे आणि म्हाताऱ्या आणि मरायला टेकलेल्या प्राण्यांना का मारत नाही? देवाने ते आम्हाला दिले आहेत, त्या तरुण माता आणि गोष्टी. तो म्हणाला, अरे, तू नाजूक हृदयाचा प्रचारक आहेस असे मला सांगत राही. मी म्हणालो, आता बघा, जर मला भूक लागली असती आणि मला त्यातले एक पाडस हवे असते तर माझा विश्वास आहे देवाने मला ते घेऊ दिले असते. परंतु केवळ हुशारी दाखवण्यासाठी त्यास मारणे बरं. त्याने मालगाडी भरली आणि तो गेला आणि त्याला एक साथ दिली, एक प्रकारची शिटी. आणि तो ती शिटी वाजवू शकत होता आणि तिचा आवाज अगदी एखाद्या लहानशा पाडसासारखा करू शकत होता. एके दिवशी आम्ही एकत्र जंगलात होतो. मला त्याची लाज वाटली. मी म्हणालो, मला माझीच लाज वाटेल. 8 किंवा 10 पाडस एकाच वेळी मारले जर तो करू शकला असता तर. आणि सगळे फक्त हुशारी दाखवण्यासाठी. कदाचित मधला व मागचा भाग कापून टाकी आणि बाकीचे तेथेच ठेवी. मी म्हणालो, तू असे करू नये. अहो, म्हणाला, तुम्ही प्रचार खूप कोमल हृदयाचे असता. एके दिवशी तो पुन्हा झुडपात उभा राहिला. त्याने ही शिटी पकडली आणि तो किंचाळला आणि त्याचा आवाज लहान पडसाच्या रडण्यासारखा वाटत होता. अगदी तसेच त्याने ते केले. एक सुंदर हरिणीने तिचे डोके बाहेर काढले, दणदण पावले टाकीत बाहेर आली. तुम्ही तिचे मोठे तपकिरी डोळे पाहू शकत होता. ती हैराण झाली. ती आजूबाजूला बघत होती. शिकारी खाली आला. हरिणीला मारण्यासाठी त्याने रायफल वर खेचली आणि हरिणीने शिकाऱ्याला पाहिले. परंतु तुम्हाला माहीत आहे काय, त्या पाडसाची किंकाळी, तिने त्या बंदुकीकडे पाहिले नाही. ती त्या बाळाला शोधत होती. तो अडचणीत होता. तुम्हाला माहीत आहे, खऱ्या मातृत्वाचे आणि मातृप्रेमाचे ते दर्शन होते की ती त्या बंदुकीचा सामना करी. मृत्यूसाठी त्या बंदुकीच्या नाकांतून त्याकडे पाहत होती. तुम्हाला माहित आहे काय, ते दर्शन इतके महान होते. ते त्याच्या समोर आले. त्याने त्याची बंदूक खाली टाकली. तो मागे धावला आणि मला हाताने एकदम पकडले. तो म्हणाला, बिली, माझ्यासाठी प्रार्थना कर, माझ्याकडे हे पुरेसे आहे. जेव्हा त्याने मातेच्या वीरतेचे ते दर्शन पाहिले. अरे, जेव्हा जग देवाच्या प्रेमाचे दर्शन पाहते आणि आपल्या मानवी हृदयांतील शौर्य, तेथे काय फरक होईल. जेव्हा आपण देवाच्या कबूतराला आपल्या हृदयात येऊ देतो आणि आपल्याला सौम्य करू देतो, आपल्याला नम्र बनवू देतो. तेथे त्या ब्रश आर्बन मध्ये मी तेथे उभा राहून त्या मुलासाठी प्रार्थना करीत होतो. मी त्याला प्रभू येशूकडे नेले. तेव्हापासून तो एक चांगला निर्मळ शिकारी झाला. नक्की त्याला वाटले की त्याला अधिकार होता. तो त्याला पाहिजे ते करू शकत होता. ते माझ्या जागेवर आहेत. त्यांना हवे असल्यास ते माझा अल्फा अल्फा तेथेच खातात. मी म्हणालो, ते बरोबर आहे, पण तसे करणे अमानुष आहे. तुम्हाला तुमचे हक्क सोडून द्यावे लागतील. हे देवा, दया कर की आम्ही सोडून देऊ. येथे काही काळापूर्वी मध्ये, अरे, सुमारे 100 वर्षापूर्वी नैऋत्य युनायटेड स्टेट्स मध्ये एक महान ख्रिस्ती राहत होता. त्याचे नाव डॅनियल करी होते. एक विस्मयकारक मनुष्य, एक धार्मिक मनुष्य, एक संत मनुष्य, एक खरा ख्रिस्ती. एक मनुष्य ज्याच्याविषयी प्रत्येक जण खूप विचार करे, इतका विस्मयकारक व्यक्ती. आणि कथा अशी आहे की तो मेला किंवा गाढ निद्रेमध्ये गेला आणि तो म्हणाला तो स्वर्गापर्यंत गेला. अर्थात जेव्हा तो मृत्यू पावला आणि जेव्हा तो मोत्याच्या दारापाशी आला तेव्हा काळजीवाहू दारात आला, म्हणाला तू कोण आहेस? तो म्हणाला मी सुवार्तिक आहे, डॅनियल करी. मी ख्रिस्तासाठी हजारो आत्मे जिंकले आहेत आणि मी आहे, मला आज सकाळी आत यायचे आहे. पृथ्वीवर माझ्या जीवनाचा प्रवास संपला आहे, माझ्याकडे आता जायला जागा नाही. तशाच प्रकारे पापी कुठल्या तरी सकाळी तुझ्याकडे येत आहे, पतित झालेला अशाच प्रकारे तुझ्याकडे येत आहे. अशाच प्रकारे ते तुझ्याकडे येत आहेत ज्यांनी पवित्र आत्म्याला त्यांच्यापासून खिन्न केले आहे. आता ते सौम्य आणि मृदू राहिले नाही. तू इतक्या वर्षात रडला नाहीस, मला माहित नाही की तुला किती काळापासून लाज वाटली नाही. नक्कीच सर्व सभ्यता तुझ्यांतून निघून गेली आहे, पण यापैकी एके सकाळी ते तुझ्या दारात येणार आहे. आणि जेव्हा तो कोमल पवित्र आत्मा येतो आणि ठोठावतो तेव्हा तुम्ही त्याला आत का येऊ देत नाही? म्हणून जेव्हा डॅनियल करी त्या गेटकडे आला, ते आत गेले, म्हणाले तुझे नाव येथे मिळते की नाही ते आम्ही पाहू. त्यांनी सर्व बाजूला पाहिले, त्यांना कुठलेही नाव सापडले नाही. म्हणाले नाही, येथे डॅनियल करी आढळत नाहीये. अरे, तो म्हणाला नक्कीच. म्हणाला मी एक सुवार्तिक आहे. तो म्हणाला मी ख्रिस्तासाठी आत्मे जिंकले आहेत. म्हणाला मी योग्य ते करण्याचा प्रयत्न केला आहे. काळजीवाहू म्हणाला श्रीमान, मला तुम्हाला सांगण्यास वाईट वाटत आहे, पण येथे डॅनियल करी नाहीये. म्हणाले तुम्ही काय करू शकता ते मी तुम्हाला सांगेन. म्हणाले तुमचा खटला घेण्याचा आम्हाला येथे कोणताही अधिकार नाही. तो म्हणाला पण तुम्हाला तुमच्या केसवर अपील करायची आहे काय? तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पांढऱ्या सिंहासनाच्या न्यायासनाकडे अपील करू शकता. पण म्हणाला आमच्याकडे तुमच्यासाठी येथे अजिबात दया नाही, कारण आमच्याकडे तुमचे नाव नाही, तेथे तुझ्यासाठी दया नाही. म्हणाले तुम्हाला तुमच्या खटल्यावर वर अपील करायची आहे का? तो म्हणाला श्रीमान, माझ्या केसवर अपील करण्याशिवाय मी आणखी काय करू शकतो? तो म्हणाला बरं, मग तुम्ही पांढऱ्या सिंहासनाच्या न्यायासनाकडे जाऊन तेथे तुमच्या खटल्याचे अपील करू शकता. डॅनियल करी म्हणाले की त्याला स्वतःला सुमारे तासभर त्या अवकाशांतून फिरत असल्याचे जाणवले. म्हणाला तो एका ठिकाणी आला, ते अधिक प्रकाशमान 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 होत गेले. म्हणाला तो जितका पुढे पुढे गेला तितके ते अधिक प्रकाशमान होत गेले. ते 100 पट सूर्य प्रकाशापेक्षा हजारो पटीने उजळ होते. आणि म्हणाला तो थर थर कापत होता. आणि म्हणाला जेव्हा तो त्या प्रकाशाच्या मध्यभागी आला, त्याने एक आवाज बोलताना ऐकला, तू पृथ्वीवर परिपूर्ण होतास का? फक्त त्या प्रकाशांतून बाहेर ये. तो म्हणाला नाही, मी परिपूर्ण नव्हतो. तो थर थर कापू लागला. म्हणाले काय तू नेहमी सर्वांशी प्रामाणिकपणे वागलास का? म्हणाला नाही. म्हणाला काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या ज्याबद्दल मी अगदी प्रामाणिक नव्हतो. म्हणाला नाही, मी मला वाटते की मी प्रामाणिक नव्हतो. म्हणाला तू तुझ्या आयुष्यात प्रत्येक बाबतीत खरे बोललास का? म्हणाला नाही, मला मी सांगितलेल्या काही गोष्टी आठवतात, त्या संशयास्पद नव्हत्या. त्या संशयास्पद होत्या. मी कधीच पूर्णपणे सच्चा नव्हतो. म्हणाला मग तू कधी काही घेतलेस का जे तुझ्या मालकीचे नव्हते? काहीही पैसा असे दुसरे काही जे तुझ्या मालकीचे नव्हते? सांगितले की त्याला वाटले की पृथ्वीवर तो खूप चांगला होता, परंतु त्याचा निषेध करण्यात आला. म्हणाला नाही नाही, माझ्या मालकीच्या नसलेल्या गोष्टी मी घेतल्या आहेत. तो म्हणाला मग तू परिपूर्ण नव्हतास? तो म्हणाला नाही, मी परिपूर्ण नव्हतो. म्हणाला तो पाहत होता कोणत्याही क्षणी त्या महान प्रकाशांतून स्फोट होईल जेथे तो कबूतर विश्रांती घेत होता. दोषी ठरला म्हणाला, तेवढ्यात त्याला त्याच्या मागून एक वाणी ऐकू आली. तू आजपर्यंत ऐकलेल्या कोणत्याही आईच्या आवाजापेक्षा अधिक मधुर होता. म्हणाला तो पाहण्यासाठी वळला आणि त्याने आजपर्यंत पाहिलेला सर्वात गोड चेहरा, कोणत्याही आईच्या चेहऱ्यापेक्षा गोड, त्याच्या समोर उभा होता. आणि म्हणाला त्याने म्हटले, पित्या, डॅनियल करी पृथ्वीवर माझ्यासाठी उभा राहिला हे खरे आहे. तो परिपूर्ण नव्हता, परंतु तो माझ्यासाठी उभा राहिला. तो पृथ्वीवर माझ्यासाठी उभा राहिला. आता मी त्याच्यासाठी स्वर्गात उभा राहणार आहे. त्याचे सर्व पाप घ्या आणि ते माझ्या खात्यावर टाका. बंधू, आज जर तू त्याला तुझ्यापासून खिन्न केलेस तर त्या दिवशी तुझ्यासाठी कोण उभं राहील? मी आता अधिक प्रचार करू शकत नाही. आता आपण आपली मस्तके झुकवूया. प्रिय देवा, प्रिय मरणारा कोकरा, सौम्य, नम्र, लीन, पक्षांना घरटी होती आणि कोळ्यांना गुहा होत्या, परंतु तुला राहण्यास जागा नव्हती आणि तरीही गौरवाच्या प्रभु, जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा त्याच्याकडे तुला घालाव्यास कपडे नव्हते, हे देवा मग माझे कपडे माझ्यासाठी काय चांगले आहे? एका गाडीने मला काय लाभ? एक सुंदर घराने मला काय लाभ? त्या दिवशी ह्याद्वारे काय चांगले होणार आहे? तू मित्रहीन होतास, कोणीही तुझ्याशी मैत्री करीत नव्हते, कोणीही तुला मदतीचा हात देऊ इच्छित नव्हता। तू म्हटलेस त्या दिवशी, तू म्हणशील मी भुकेला होतो, तू मला खावयास दिले नाही, मी नग्न होतो, तू मला घालावयास कपडे दिले नाहीस। प्रभु आपण जे काही करणार आहोत त्या सर्वांद्वारे त्या दिवशी काय चांगले होणार आहे? चला आपण तुझ्यासाठी उभे राहूया, म्हणजे जेव्हा ती वेळ येईल आणि आपण त्याच्या सानिध्यात सर्व व्यापी, सर्व साक्षी, सर्व, हे देवा जेव्हा आपण त्या कबूतराची ऐकतो त्याच्या पंखासह त्या महान प्रकाशात, हे सर्व अनंत काळापर्यंत चमकेल जेव्हा तुम्ही प्रकाशात राहाल। जेव्हा मला तेथे एकटे उभे राहावे लागेल, माझा भाऊ निघून गेला आहे, माझा पाळक निघून गेला आहे, माझी आई निघून गेली आहे, माझे बाबा निघून गेले आहेत, माझी बायको निघून गेली आहे, माझी मुलं निघून गेली आहेत, हे देवा तेव्हा मी काय करणार आहे? प्रभू तेव्हा मी काय करणार आहे? आणि ते आज रात्री सूर्यास्त होण्यापूर्वी असू शकते, पण मी काय करणार आहे? मी काय करू शकतो? हे ख्रिस्ता, मी आता तुझ्यासाठी उभा राही, मी आज माझी निवड करेन। मी इतर लोकांबद्दल माझे सर्व बोलणे सोडून देईन, मी माझा सर्व राग सोडून देईन, मी माझे सर्व मतभेद सोडून देईन, मी सर्व काही सोडेन। प्रभु मला कातर, माझ्याकडे जे सर्व आहे ते घे। प्रभु तू फक्त मला घे, मला तुझ्या जागी उभे राहायचे आहे, मला कातरून घ्यायचे आहे, मला सर्व स्वार्थ, सर्व अभिमान, सर्व उदासीनता, सर्व माझ्यापासून काढून टाकायचे आहे। मग मला तुझ्यासाठी कातरलेल्या कोकऱ्याप्रमाणे उभे राहायचे आहे, ज्याला ते जीवनाचे सुख म्हणतात त्या सर्व सुखांचा त्याग करण्यास तयार आहे। सर्व नृत्य, सर्व मेजवान्या, सर्व पूर्वीचे असभ्य कपडे, मेकअप, लिपस्टिक, नख पॉलिश, ही सर्व बेपरवाई जी जगासारखी दिसते, तू म्हणालास जगाप्रमाणे वागू नका, जगाबरोबर समरूप होऊ नका, त्यांच्यामधून बाहेर या। हे देवा प्रभु मला मदत कर, आज मला कातर, मला कोकऱ्यासारखे घ्या आणि मला मुका होऊ द्या, माझे तोंड उघडू नये, याबद्दल काहीही बोलू नये, फक्त उभे रहावे आणि कातरले जावे। हे देवा त्याने काय फरक पडतो? मला आठवते जेव्हा एकदा तू मला कातरलेस, तेव्हा माझी बायको, माझे बाळ, माझे वडील आणि माझा भाऊ नेले, तू मला स्वच्छ केलेस। तरीही माझ्या अंतकरणात मला माहित आहे मी तुझ्यावर प्रेम करतो, तू मला कसे आशीर्वादित केलेस, तू किती चांगला आहेस। जे काही मी आहे, जे काही मी होऊ शकतो, जे काही मी असेन, हे तू केले आहेस देवा, तो तूच आहेस। मी माझ्या चुकांची कबुली देतो, मी कधीही केले किंवा विचार केलेल्या सर्व गोष्टी मी कबूल करतो। प्रभु मला केवळ कातर, प्रभु मी तुझा कोकरा होऊ इच्छितो। एवढेच नाही तर प्रभु, परंतु आज सकाळी येथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला घे, प्रत्येक मेंढरू आणि ज्यांना मेंढरू व्हायचे आहे प्रभु, आज सकाळी त्या सर्वांना कातर, त्यांचे लहान पाय शुभवर्तमानाच्या साठ्याभोवती ठेवा, पवित्र आत्मा त्यांना आता पश्चातापाकडे नेवो, हे जाणून की ते देवाकडे दुर्लक्ष करीत आहेत आणि तो त्यांच्यातील सर्व दुर्लक्षितपणा, संपूर्ण जग आणि जगांतील सर्व गोष्टी कातरून टाकू। परमेश्वरा आज सकाळी तू हे सर्व काही कातरून काढ, की आम्ही तुझ्या समोर स्थिर चित्त आणि शांत उभे राहू शकू। नव्याने जन्म पावलेले ख्रिस्ती म्हणून प्रभु हे प्रदान कर, मी तुझ्यावर प्रेम करतो, मला जायचे आहे, हवामान गरम असो किंवा नसो, मला ते आवडो किंवा न आवडो याने काही फरक पडत नाही, मला जायचे आहे, मला तुझ्यासाठी उभे राहायचे आहे, कारण त्या दिवशी तू माझ्या खटल्याची बाजू मांडावी अशी माझी इच्छा आहे। म्हणा बर, तो माझ्यासाठी उभा राहिला, आता मी त्याच्यासाठी उभा राहीन। हे देवा आज ते प्रदान कर, आणि जेव्हा प्रत्येक मस्तक झुकलेले आहे आणि प्रत्येक अंतकरण झुकलेले आहे, मला आज सकाळी आश्चर्य वाटेल जर इथे एखादे असे कोणी आहे की ज्याला जाणीव झाली आहे की तुम्ही तुमचा स्वतःचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आपण या गोष्टी केल्या ज्या आपण करायला नको होत्या आणि तुम्हाला आज सकाळी वाटत आहे तुम्हाला आवडेल प्रभूने तुम्हाला कातरावे आणि म्हणावे आपल्याला एक खरा कोकरा बनवावे. तुम्ही आपले हात वर कराल का? बाई, देव तुला आशीर्वाद देऊ. बंधू, देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. बंधू, देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. कोणीतरी म्हणाले, प्रभू मला कातर, मी उभा आहे, मी मेंढी आहे, मी माझे तोंड उघडणार नाही. माझी इच्छा आहे की तू माझ्यापासून सर्व जग काढून घ्यावे. बाई, देव तुला आशीर्वाद देऊ. बाई, देव तुला आशीर्वाद देऊ. देव तुला आशीर्वाद देऊ. मुला, बाई, देव तुला आशीर्वाद देऊ. बहिणी, परमेश्वर तुला आशीर्वाद देऊ. प्रभू मला कातर. बहीण गर्टी, आणि परमेश्वर तुला आशीर्वाद देऊ. बाई, बाई, परमेश्वर तुला आशीर्वाद देऊ. प्रभू आता मला कातर. मी, मला जगाच्या सर्व गोष्टी हव्या आहेत. मला आज सकाळी तुझ्यासाठी उभे राहायचे आहे. मला एक कातरलेली मेंढी म्हणून उभे राहायचे आहे. मला जगातील सर्व गोष्टी माझ्यापासून दूर करावयाच्या आहेत. मला तुझे व्हायचे आहे आणि तू माझा हो. प्रभू, मी तुझ्यासाठी माझे हात उंच करतो. तू माझा स्वीकार करशील काय? बाई, देव तुला आशीर्वाद देऊ. श्रीमान, देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. श्रीमान, देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. श्रीमान, देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. बाई, देव तुला आशीर्वाद देऊ. देव तुला आशीर्वाद देऊ. बाई, मी तुला पाहत आहे. माझ्या भावा, देव तुला आशीर्वाद देऊ. बाई, देव तुला आशीर्वाद देऊ. ते चांगले आहे. आई, तेथे मागे देव तुला आशीर्वाद देऊ. भगिनी, देव तुला आशीर्वाद देऊ. ते बरोबर आहे, फक्त प्रामाणिक राहा. माझी इच्छा आहे की देवाने माझ्यापासून सर्व काही काढून घ्यावे जे त्याच्या इच्छेप्रमाणे नाही. कोणतेही स्वार्थी हेतू जे माझ्यामध्ये आहेत, माझ्यामध्ये कोणतीही बेपरवाई आहे, आज सकाळी त्याने मला सर्व मार्गाने कातरावी. हीच माझी इच्छा आहे. मला त्याच्यासारखे व्हायचे आहे. ते योग्य आहेत की नाहीत याची मला पर्वा नाही. माझ्याकडे अधिकार नाहीत. फक्त एकच हक्क आहे आणि तो आहे त्याच्याकडे यावे. तो बाकीच्या गोष्टी घेतो. इथे कोणी पापी आहे का ज्याने कधीच एकदाही ख्रिस्ताला कबुली दिली नाही, कधीच तारण झालेले नाही? आणि आज सकाळी आपली इच्छा आहे की या प्रार्थनेत आठवण केली जावी. पापी मित्रा, आपण आपला हात वर कराल का? देव तुम्हाला आशीर्वाद देईल. आणखी कोणी तुमचा हात वर करा. म्हणा, बंधू ब्रॅनम, माझी आठवण करा. मी ख्रिस्ती नाही आणि मला ठाऊक नाही की मला देवाला कधी भेटायची आहे. आणि माझी इच्छा आहे की आपण जवळ असताना यावेळी प्रार्थनेच्या शब्दात आठवण करावी. बरं, मी तुझ्याकरिता प्रार्थना करावी म्हणून तू आपले हात वर करशील काय? तो पाहतो. देव तुला आशीर्वाद देऊ. तरुण बाई, बाई, देव तुला आशीर्वाद देऊ. श्रीमान, देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. कोणीतरी, माझी इच्छा आहे, मला पाहिजे आहे. येथे किती जण आहेत जे पतित झालेले आहेत? अरे, तुम्ही म्हणता, बंधू ब्रॅनम, मी हे मान्य करणार नाही. पण पहा, जर कबूतराचा तो विनम्रपणा तुमच्यातून निघून गेला आहे तर बंधू, तेथे काहीतरी चुकीचे आहे. तेथे काहीतरी चुकीचे आहे. जेव्हा आपण एकमेकांना सहन करू शकत नाही, जेव्हा आपण आपल्या हृदयापासून प्रत्येक व्यक्ती क्षमा करू शकत नाही, त्यांनी जे काही केले किंवा त्यांनी जे काही सांगितले याने काहीही फरक पडत नाही जर आपण त्यांना हृदयापासून क्षमा करू शकत नाही. येशूने म्हटले आहे, जर तुम्ही प्रत्येक मनुष्याला त्याच्या अपराधांची क्षमा करणार नाही तुमच्या अंतकरणापासून, तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही. आता काय जर हे उष्ण हवामान, काय जर आज देव तुम्हाला बोलावी जेव्हा तो झरा वाहत आहे, मंडळी सज्ज आहे, पवित्र आत्मा इथे या इमारतीच्या छताच्या अखेरीस बसलेला आहे, खाली येण्यास आणि आपल्या हृदयात परत येण्यास आणि आपल्याला सौम्य आणि शांत करण्यास तयार आहे. बंधू ब्रॅनम, मी काय करावे? फक्त कोकरू व्हा. जेव्हा आपण कोकरू व्हाल तेव्हा पवित्र आत्मा खाली येईल. परंतु जर तुमच्याकडे चुकीचे हेतू आहे, चुकीच्या कल्पना आहेत, तुम्हाला स्वतःचा मार्ग हवा आहे आणि तो सोडण्यास तयार नाही, तर मग पवित्र आत्मा कधीच येणार नाही. आता आमची मस्तके झुकविलेली असता मला आश्चर्य वाटते की जर तुमच्यातील कोणी आपले हात वर केले आहे. आता येशूने म्हटले, जो माझी वचने ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळाले आहे. त्याच्यावर न्यायाचा प्रसंग कधीच येणार नाही, परंतु तो मरणांतून जीवनात पार गेला आहे. संत योहान 5:24. परंतु आता जर आपण वेदीवर येऊ इच्छित असाल, इथे गुडघे टेकू इच्छित असाल, तर आपण एकत्र प्रार्थना करूया की तो सौम्य शांत अनुभव जो तुमच्यामध्ये एकेकाळी होता किंवा असल्यास आवडेल तुमच्याकडे पुन्हा येईल. आपण आपली मस्तके झुकविली असता आपण गाऊया, तेथे रक्ताने भरलेला झरा आहे. माझी इच्छा आहे की आपण यावे, गुडघे टेकून प्रार्थना करावी. प्रत्येक जण ज्याला आता यायचे आहे त्यांनी वेदीच्या येथे गुडघे टेकावे आणि काही क्षण प्रार्थना करावी. Yeah. देव तुला आशीर्वाद देव बाई, सरळ वर ये आणि गुडघे टेक. तुमची मस्तके झुकविली असताना मी आशा करीतो की तुमच्याकडे तुमच्या अंतकरणात आहे. आपल्याला माहित आहे या सकाळी जाण्याची वाट कोण मोकळी करतो, यासाठी की तुम्हाला स्वतःची लाज वाटावी. एक निग्रो स्त्री, गरीब बाई, गुडघ्यापर्यंत सुजलेले पिकलेले केस वेदीकडे खाली तिचा मार्ग करीत जाते. येथे काही वेळापूर्वी गुलामीच्या काळामधल्या एका वयस्कर कृष्णवर्णीय मनुष्याचे तारण झाले. तो गेला आणि त्याचे तारण झाले होते म्हणून त्याने आपल्या बॉसला सांगितले की तो मुक्त आहे. तो म्हणाला, तू काय आहेस? म्हणाला, मी मुक्त आहे. मग त्याने त्याला मुक्त केले. आज सकाळी लोकांचा आणखी एक समूह तारणासाठी खाली येत आहे. म्हणाले की तो मुक्त होता. प्रत्येक जण प्रार्थने आणि अधिक प्रार्थने जर तुम्ही कराल. जेव्हा पवित्र आत्मा निर्णय घेताना लोकांशी व्यवहार करतो. तो म्हणाला, मोसे, आपण मुक्त होता असे म्हणता का? म्हणाले, हो साहेब. बॉस, मी मुक्त आहे. म्हणाले, जर आपण मुक्त आहात तर मी देखील तुम्हाला मुक्त करीन. जा, शुभ वर्तमानाची घोषणा करा. जेव्हा तो मरण्यासाठी तयार झाला तेव्हा त्याचे अनेक पांढरे भाऊ त्याला पाहण्यासाठी भेटायला आले. आणि जेव्हा त्यांनी तसे केले तो म्हणाला, वाटले की तो कोमामध्ये होता. जेव्हा तो जागा झाला तो म्हणाला, मला वाटलं मी गेलो होतो. माझ्या भावा, देव तुला आशीर्वाद देव. तिकडे खाली गुडघे टेक. म्हणाला, मला वाटलं मी आधीच गेलो होतो. म्हणाले, मोसे, तू काय पाहिलेस? तो म्हणाला, जेव्हा मी गेट मध्ये गेलो तेव्हा मी त्याला पाहिले. म्हणाला, मी उभा होतो त्याच्याकडे पाहत होतो. आणि म्हणाला, एक देवदूत आला आणि म्हणाला, मोसे, ये. तू बरीच वर्षे सुवार्तेचा प्रचार केला. तुझ्याकरिता एक झगा आणि एक मुकुट वाट पाहत आहे. तो म्हणाला, झगा आणि मुकुट याबद्दल माझ्याशी बोलू नका. मला कोणताही झगा आणि मुकुट नकोय. मला फक्त त्याच्याकडे पाहायचे आहे. मला वाटते की कोणत्याही ख्रिस्ती व्यक्तीची अशीच मनोवृत्ती असते. येथे काही काळापूर्वी शिकागोच्या बाहेर असताना मी एका कोलिझियम मध्ये होतो, एक संग्रहालय किंबहुना. आणि मी तेथे सर्वत्र पाहत होतो. मी एक वयस्क निग्रो पाहिला. त्याच्या डोक्याभोवती केसांचा एक लहान पांढरा रिम पाहिला. त्याची टोपी त्याच्या हातात घेऊन तेथे फिरत होता. मी त्याच्याकडे पाहिले. त्याने लहानशा जागेकडे पाहिले आणि त्याने मागे उडी मारली आणि त्याच्या काळ्या गालावर अश्रू वाहू लागले. त्याने प्रार्थना करण्यास सुरुवात केली. मी काही वेळ त्याला पाहत राहिलो. त्याने पुन्हा बघितले, पुन्हा रडू लागला. मी गेलो आणि मी म्हणालो, श्रीमान. तो म्हणाला, होय श्वेत मित्रा. मी म्हणालो, मी पाहिले आपण आहात. तुला कशाने इतके उत्तेजित केले? तू कशाविषयी इतका उत्सुक होता? तो म्हणाला, महोदय, जर तुम्ही माझी बाजू समजू शकत असाल तर माझ्या सभोवती निष्ठूर जण आहेत. म्हणाला, मी एकेकाळी एक गुलाम होतो. तो म्हणाला, या छोट्या काचेच्या पिंजऱ्यात तेथे तो पोशाख पडलेला आहे. मी म्हणालो, मी समजलो की हा एक पोशाख आहे, परंतु त्याबद्दल काय विशेष आहे? तो म्हणाला, त्यावर तेथे तो डाग. म्हणाला, हे अब्राहम लिंकनचे रक्त आहे. म्हणाले, त्या रक्ताने माझ्या गुलामाचा पट्टा काढून घेतला. तो म्हणाला, आता गोरा माणूस देखील तुम्हाला कुठल्याही प्रकारे उत्तेजित करू शकणार नाही काय? मी त्याच्या गळ्याभोवती माझे हात ठेवले. मी म्हणालो, बंधू, देव तुम्हाला आशीर्वाद देव. मला माहित आहे की आणखी एक रक्त मला उत्तेजित करते. तो म्हणाला, श्रीमान, मलाही ते रक्त माहित आहे. मी म्हणालो, त्याने माझ्यापासून गुलामाचा पट्टा दूर केला. एके समय मी रविवारी बाहेर पडत असे आणि रेस आणि असे करीत होतो आणि अश्लील विनोद सांगत होतो. आणि हे देवा, मी ते कसे केले? अजूनही माझ्या मनावर जखम आहेत जेथे मी हे केले. तेथे पण मला आनंद आहे की त्याने माझा पट्टा काढून घेतला. आता ते सर्व संपले आहे. तो माझ्या जागी उभा आहे. येथे काही काळापूर्वी एका स्त्रीकडे पाहत होतो आणि ती इतकी अश्लील होती की मला तिचा निषेध करावायचा होता. देवाने मला एक दृष्टांत दिला. मी तिच्यासाठी तेव्हा प्रार्थना केली, कारण मी पाहिले की माझी पापे तिच्या इतकीच मोठी होती. आणि मी चालत गेलो आणि तिच्या शेजारी बसलो आणि तिची अप्रतिष्ठा केली. तिला सांगितले की मी एक सेवक आहे. तिचे दोन मित्र, ती जवळपास 65 आणि 70 वर्षाची होती. तिच्या दोन मित्रांनी तेथे गुडघे टेकले आणि त्या सर्वांनी आपले हृदय ख्रिस्ताला दिली. अरे, काय फरक आहे. आपण नाही का? आज सकाळी तुम्ही इतकी पापे केली आहेत का? तुमचे हृदय इतके काळे आणि कुरूप झाले आहे की पवित्र आत्मा त्याला स्पर्शही करू शकत नाही. कदाचित कबूतराने आपले शाश्वत उड्डाण घेतले असेल. ते कायमचे निघून गेले असेल. प्रिये, देव तुला आशीर्वाद देऊ. एक छोटी मुलगी वर येते. प्रिये, देव तुला आशीर्वाद देऊ. तुम्ही म्हणता त्या लहान मुलीला माहीत नाही. अरे होय, तिला माहीत आहे. तिने पुष्कळ मासिके आणि जुन्या प्रेम कथा वाचल्या नाहीत. तीच गोष्ट आहे, ती कोमल आहे. येशू म्हणाला, लहान मुलांना माझ्याकडे येऊ द्या. आज सकाळी आणखी कोणाला यायला सहभागी व्हायला आवडेल का? वेदी खुली आहे. आणखी एक क्षण, नंतर आपण पुन्हा एकदा गीत गाऊ. जेव्हा हे पश्चाताप करणारे पापी प्रार्थना करतात, तेव्हा आम्ही प्रार्थना करणार आहोत.
Everything was gone, the poor fellow was finished. And there may I, though by as he.
आता आपण वर येणार नाही का? आपण वर येणार नाही का? हे आपल्याला चांगले माहीत आहे. बायबल म्हणते, जर आपल्याला चांगले करणे माहीत आहे आणि ते करीत नाही, तर आपल्यासाठी ते पाप करण्यापेक्षा अधिक आहे. तुम्ही येणार नाही का? आपल्याला माहीत आहे आपण चुकीचे आहात. आपला मार्ग तयार करा आणि वेदी भोवती गुडघे टेका आणि देवाला सांगा की आपण ज्या प्रकारे त्याच्याशी वागलो त्याबद्दल आपल्याला वाईट वाटत आहे. पवित्र आत्मा परत येऊ आणि तुम्हाला नम्र, सौम्य आणि शांत करू. तू करणार नाहीस का? लक्षात ठेवा, जर तुम्ही मरण पावलात आणि तो तुमच्यासाठी गेला, तर तुमच्या खटल्याची बाजू मांडण्यासाठी कोणीही नसेल. आज सकाळी आपण त्याच्यासाठी उभे राहावे अशी त्याची इच्छा आहे. माझ्या भावा, देव तुला आशीर्वाद देऊ. वाट पाहत आहे. हे फक्त चर्च मधील 15 जणांना वाटत आहे की तुम्हाला दोषी ठरविण्यात आले आहे? तुम्ही शांत, नम्र, सौम्य, शांत जीवन जगले आहात. आता हे पवित्र आत्म्याद्वारे दाखविले गेले आहे. आपण क्षमाशील आहात. आपल्याला शत्रू नाही, भूतकाळातील निषेध केलेल्या पापी लोकांपेक्षा वरचे आहात. तुम्ही अधर्मी नास्तिकांसारखे जगत नाही, तुम्ही वेगळ्या प्रकारे जगता. आपले जीवन सर्वस्वी वेगळ्या पद्धतीचे आहे. तो सौम्य पवित्र आत्मा आपल्या हृदयाच्या सिंहासनावर बसलेला आहे. म्हणून आपण शांततापूर्ण आणि स्थिर आणि प्रेमळ जीवन जगत आहात. सभोवतालच्या सर्व लोकांशी, आपले शेजारी आणि सर्व जाणतात आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना माहीत आहे की आपण एक सभ्य आहात, शांत, सहनशील, नम्र ख्रिस्ती आहात. देवाचा कबूतर तुमच्या सोबत आहे. तुम्हाला खात्री आहे ही आपली शेवटची संधी असू शकते. ठीक आहे, तर मग तुम्हाला येथे वेदीवर देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. आता तुमचा न्याय होणार नाही. पवित्र आत्म्याने तुम्हाकडे न्याय आणला आहे आणि आपण आपले हक्क धरून ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणता, अरे मी बराच काळापासून ख्रिस्ती आहे, मला जाण्याची गरज नाही. तुमच्यातील काही जण, तुम्ही पहिल्यांदाच वेदीजवळ आला असाल. मला हवे असल्यास मी पापी राहू शकतो, ते माझे हक्क आहेत. होय, हे बरोबर आहे. आपण एक स्वतंत्र इच्छा असणारी व्यक्ती आहात. आपण आपल्या इच्छेप्रमाणे कसेही वागू शकता. परंतु आपण आज सकाळी आपले हक्क सोडून दिले आहेत. म्हणतात, ते काय म्हणतील? मी ख्रिस्ती असल्याचा दावा करीतो आणि मग वेदीकडे जातो. ते काय म्हणतील? पण देव काय म्हणत आहे? त्याने आपल्याला येण्यास सांगितले आहे आणि आपण ते केले. आता आपण आपले हक्क सोडले आहे. आज आपण यासाठी आला आहात की त्या सौम्य पवित्र आत्म्याने आपल्या अंतकरणामध्ये आपले स्थान प्राप्त करावे. मला माहित आहे की तो ते करील. मला माहित आहे की तो करील. त्याने अभिवचन दिले आहे की तो करील. तेथे कोणी काही करू शकत नाही. त्याला येण्यापासून कोणी थांबू शकत नाही. तो याचना करीत आहे, रडत आहे, मेला आहे आणि इतर सर्व काही. त्याला येण्याकरिता जागा मिळावी म्हणून आपल्याकडे येऊ इच्छितो. आणि आपल्याला मृत्यूच्या वेळी, जेव्हा मृत्यूदूत पलंगाच्या पायावर बसलेला आहे, तेथे त्या भयानक गोष्टीकडे पाहण्याऐवजी आणि हे जाणून की आपण एकेकाळी येण्यास नकार दिला आणि मग तुमचा आत्मा अंधकारयुक्त आणि काळसर होईल. आणखी समय उरणार नाही. यापुढे तुम्ही कितीही रडलात तरी येसावाने आपल्या कृपेच्या पापाचे उल्लंघन केले. त्याच्या कृपेच्या दिवशी किंबहुना आणि संधी मिळाली नाही. त्याने फार अश्रू ढाळले, पश्चाताप करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो ते करू शकला नाही. देवाने त्याला शेवटची संधी दिली. परंतु आपण आपले सर्व अधिकार आणि आपले सर्व मित्र आणि आपल्या सर्व भावना सोडून दिल्या आणि सर्व काही आज सकाळी येथे येण्यासाठी, येथे गुडघे टेकून देवाशी बोलण्याकरिता तू आपले हक्क सोडून दिले. मी तुम्हाला प्रभूच्या वचनाद्वारे सांगत आहे की ख्रिस्त म्हणाला, जो माझ्याकडे येतो त्याला मी कधीही घालवून देत नाही. आता आपण वेदीवर असताना पश्चाताप करा. त्याला सांगा की आपण जे काही केले त्याकरिता आपण दिलगीर आहात. हेच कारण आहे जेव्हा लोक बाप्तिस्मा घेतात तेव्हा त्यांना पवित्र आत्मा मिळत नाही, ते पूर्णपणे पश्चाताप करीत नाहीत. देव त्यांना पवित्र आत्मा देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याची इच्छा आहे की आपण नम्र, सभ्य आणि शांत असावे. हेच कारण आहे आपण आपल्या अंतकरणात तोच स्वार्थीपणा ठेवून उठता. अरे आपण कदाचित ओरडत निरनिराळ्या भाषा बोलत उठाल किंवा इतर काही, त्यामुळे आपणास पवित्र आत्मा मिळणार नाही. आपणाला तेथून एक वेगळा व्यक्ती म्हणून उठावे लागेल. आपणाला तेथून उठताना सौम्य, शांत आणि स्थिर, नम्र व्हावे लागेल आणि देवाचा आत्मा तुमच्या बरोबर राहतो. पुढल्या वर्षी मागे वळून त्या पाऊल खुणा पहा आणि आपण किती दूर आला आहात ते पहा. पहा आपण सर्व समय विजय मिळवत आहात. तोच पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा प्रेम, आनंद, शांती, धैर्य, नम्रता, सौम्यता, संयम, विश्वास आहे. आता फक्त पश्चाताप करा आणि देवाला सांगा की तुम्हाला तो आताच पाहिजे. तो आहे, तो ते करेल. लहान मुली तूच, प्रिये तू ही असेच कर. तुला आशीर्वाद देऊ. तुझी आई तुझ्यावर हात ठेवून उभी आहे. ही प्रिय वृद्ध कृष्णवर्णीय बहीण वेदीपुढे शरण आलेली आहे. तुला कदाचित मक्याचे देठ आणि मक्याच्या रव्याची खीर, न दळलेले ओट्स खावे लागले असतील. कदाचित एका गल्लीमध्ये राहावे लागले असेल. कारण मला सर्व माहीत आहे सिस्टर. देव तुमच्या अंतकरणास आशीर्वाद देऊ. आज सकाळी गौरवामध्ये तुमच्यासाठी एक महाल तयार आहे. बरोबर वेदीकडे खाली पहा आणि पहा एक बाई करड्या रंगाची, तिचे मस्तक झुकविलेली एक तरुण स्त्री, पिकलेल्या केसांची स्त्री. हे देवा, गुडघे टेकलेल्या मनुष्यांकडे पहा. येथे वेगवेगळे आहे. फक्त पश्चाताप करा. त्याला सांगा की आपण दिलगीर आहात. त्याला सांगा की तुम्ही ते पुन्हा करणार नाही. त्याच्या कृपेने आपण आजपासून आपले सर्व मतभेद सोडू शकाल. आपल्याला सभ्य आणि शांत व्हायचे आहे. आपण नम्र व्हावे आणि जेथे तो तुम्हाला घेऊन जाईल तेथे जावे, ही आपली इच्छा आहे. जेव्हा लोक काही बोलतात तेव्हा ते कितीही योग्य दिसत असले तरी आपण आपल्या शेजाऱ्याबद्दल बोलण्याचे आपले अधिकार सोडणार आहात. आपण बोलणार आहात, आपण येशूविषयी बोलणार आहात. आपण फक्त जे योग्य आहे तेच करणार आहात. आपण खुनी मनुष्यासारखे बाहेर जाणार नाही. आपण निर्दोष जनांवर उडी मारण्यासाठी बाहेर जाणार नाही. परंतु आपण खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीच्या शौर्याची कृत्ये पाहतो आणि आपण त्यांच्यासारखे होऊ इच्छित आहात. आपण ख्रिस्ती आहात असे कोणाशी सांगण्याची गरज नाही. जर आपण एक आहात, ते फक्त ते पाहतात आणि तुमच्या बोलण्यावरून ते समजतात. आपण आतून आणि बाहेरून सील बंद केलेले आहात. आता जेव्हा आपण आपले अंतकरण नम्र केले आहे तर आता पश्चाताप करा. देवाला सांगा तुम्ही दिलगीर आहात. आपण हे यापुढे करणार नाही. आपण ज्या प्रकारे वागले आहात आपल्याला स्वतःविषयी लाज वाटत आहे. आणि मग मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन आणि माझा विश्वास आहे त्यावेळी त्वरित तुमच्या अंतकरणात शांतता प्रस्थापित होईल. नदीप्रमाणे शांती तुमच्या जीवाकडे वाहत येईल. आपण कदाचित ओरडत नसाल, कदाचित तुम्ही निरनिराळ्या भाषा बोलत नसाल, कदाचित तुम्ही वर खाली उड्या मारत नसाल, परंतु आपण वेदी सोडताना आपल्यात काहीतरी घेऊन जाल. आपल्यामध्ये असे काहीतरी जे तुम्हाला संपूर्ण जीवनभर त्या वधस्तंभाशी रोवून ठेवी. मी प्रार्थना करीतो. तशी आता प्रार्थना करा, कबूल करा. आमच्या स्वर्गीय पित्या, अपात्र निर्मिती, आज सकाळी ही गरम घाम आणणारी खोली, स्वेट बॉक्स, परंतु देवा तू आमच्या मधून ते बाहेर काढलेस. पवित्र आत्मा खाली आला आणि लोकांना खात्री दिली की ते चुकीचे होते, ते पाप करीत होते, त्यांचे आत्मे गर्विष्ठ होते, ते विरोधी बनले, जादू करणारे, हे सर्व काही जाणतात, पश्चाताप करण्यास तयार नव्हते. जे लोक त्यांच्या विरुद्ध गोष्टी करीतात त्यांना क्षमा करण्यास तयार नव्हते, ते तयार नव्हते. परंतु आज पवित्र आत्म्याने देवाचे वचन घेतले आणि ते त्यांच्या सौम्य हृदयात ठेवले आणि म्हणाला, आता तुला पुन्हा येथे यायचं आहे. जेथे तू वेदीवर पहिल्यांदा आला होतास तेव्हा होतास, परत यायचे आहे. जेथे प्रत्येक जण तू सर्वांवर प्रेम करतोस आणि तू आमच्यावर कायमचे प्रेम करतोस, तर मग उठून फक्त वेदीकडे या. प्रभू, त्यांनी ते केले. आता मी प्रार्थना करीतो की तू त्यांचे विचार पवित्र करशील. प्रभू, त्यांची अंतकरणे पवित्र कर. त्यांना सभ्य आणि शांत कर. पश्चाताप केल्यानंतर आता ते वेदीवरून उठोत, आपले जीवन तुला अर्पण करोत, आपल्या घरी जाऊत. काहीही झाले तरी हरकत नाही. जर नवरा सर्वस्वी अस्वस्थ झाला किंवा बायको अस्वस्थ झाली किंवा शेजारी अस्वस्थ झाली किंवा ज्याच्या सोबत आपण काम करीत आहात किंवा ज्याच्याशी संबंधित आहात, मी कबूतरासारखा सभ्य होईल. तथापि तुमचा सूड तुमचा आहे. मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. प्रभू, आम्हाला ते असे असणे कसे कळले आहे? फक्त शांतपणे उभे राहा, सभ्य व्हा. पहा, देव घेतो, ताबडतोब त्याच्या कोकऱ्याकडे या. नक्कीच खात्रीने हा चांगला मेंढपाळ त्यांच्यासाठी आपले जीवन देतो. तो त्वरित आपल्या मेंढरांकडे खाली येतो आणि तो त्यांना मार्गदर्शन करी. ज्यांनी त्यांना अडखळण केले त्यांची केवढी दुर्दशा. जे त्यांच्या विरुद्ध एकही शब्द बोलतात त्यांची किती दुर्दशा. म्हटले आहे, तुमच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावी हे बरे आहे. स्वर्गात त्यांचे दिव्य दूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात. पहा हे देवा, आम्हाला पाहिजे जे तुम्ही त्यांना करता ते तुम्ही मला करता. म्हणून देवा, मला सौम्य व्हायचे आहे. आज सकाळी मी स्वतःला वेदीवर ठेवतो. आज सकाळीच नाही तर प्रत्येक सकाळी आणि प्रत्येक दिवशी मी शांत आणि सभ्य आणि येशू सारखे होऊ इच्छित आहे. पित्या, हे प्रदान कर आम्हाला आता तसे होण्यास सहाय्य कर. प्रेमाच्या अतर्क्य मोठ्या लाटा आमच्या आत्म्यावरून वाहू दे.
Coming down from the Father above. Don't you feel it now? For my spirit forever. Hallelujah. Hallelujah.
बहीण गर्टी म्हणाली, सर्व मंडळीला सांगा की तिलाही दोषी ठरविण्यात आले आहे, पण ती पियोनला तिची वेदी बनवित आहे. कारण वेदी पियानो ही तिची वेदी आहे. म्हणाली, मंडळीला माझ्यासाठी प्रार्थना करायला सांगा. जेव्हा ती तेथे बसली आहे आणि अश्रू तिच्या चष्म्यावरून खाली वाहत आहेत. हे पुलपिट माझी वेदी आहे. मी देखील पश्चाताप केला आहे. माझे बायबल ओले आहे. हे देवा, देवा, जर मी कोणाविरुद्ध तुझ्या विरुद्ध पाप केले असेल तर ते काढून टाक प्रभू. आज सकाळी माझ्या छोट्या मंडळीपासून पाप काढून टाक. किती जणांना असे वाटते की देवाने तुम्हाला क्षमा केली आहे आणि शांतीचा कबूतर पुन्हा तुमच्या अंतकरणात बसला आहे. ती आता परत उडली आहे, तिची जागा घेतली आहे. पवित्र आत्मा परत गेला आणि म्हणाला, माझ्या मुला, मला नेहमीच तुझ्यावर प्रेम करण्याची इच्छा होती. तुम्ही फक्त मला ते करू देत नाही. मी तुमच्या जुन्या स्वार्थी आत्म्यासह राहू शकत नाही. परंतु आता तुम्ही त्याचे समर्पण केले आहे. मी आज सकाळी तुमच्या हृदयात परत आलो आहे. किती जणांना असे वाटते, हात वर करा. सर्वांनी वेदीकडे आपले हात वर करा. आपले हात वर करा, ते बरोबर आहे. ओ, ते ठीक आहे. प्रेक्षकांमधील किती जणांना असे वाटते, आपले हात वर करा. अरे येशू सारखे व्हा. आमचे स्वर्गीय पित्या, आम्ही तुझा या सौम्य अभिषिक्त समयाबद्दल धन्यवाद करतो. हे जणू काही हातात एक सफरचंद घेण्यासारखे आहे. ते गोड होईपर्यंत ते चावणे चघळणे इतके मधुर की लहान बाळ खाली बसून ते खाऊ शकते. प्रभू, आम्हाला आमची अंतकरणे तशीच हवी आहेत. ती आपल्या खिळ्यांचे व्रण असलेल्या हातात घे. फक्त त्यास मार दे. मन मुला, तुला कळत नाही की तू मला दुखविले आहेस. तू मला दुखवत होतास जेव्हा आपण अशा हँडलवर सैल उडता तेव्हा तू मला दुःख देत होतास. ओ मुला, माझे अंतकरण तुझ्यासाठी रक्तबंबाळ झाले जेव्हा मी तुला अशा गोष्टी करताना पाहत होतो. परंतु आता तुझे हृदय माझ्या हातात आले आहे. मला ते खरोखर नम्र बनवायचे आहे. मला ते असे बनवायचे आहे की मी त्याचा वापर करू शकेन आणि त्यात राहू शकेन. मला आज सकाळी पक्षावर परत उडायचे आहे. मला परत उडायचे आहे आणि निवासस्थान करायचे आहे. तुझ्या बरोबर माझे अतूट नाते करायचे आहे. देवा ते प्रदान कर. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. आपल्या गौरवासाठी हे दे. आम्ही येशूच्या नावाने मागतो. तुम्हाला फक्त अशा प्रकारे भक्ती करायला आवडत नाही का? ओ माझा आत्मा न्याहून निघाला आहे. त्याला यासारख्या उपासकामध्ये खाली उतरताना पाहणे तुमच्या हृदयात खरी सौम्यता जाणवते. माझे हृदय अगदी वेगाने धडधडत आहे. आपण ते गाताना आपला हात वर कराल का? जो तुला वर यायचे आहे आणि बंधू आज सकाळी प्रार्थना करायची आहे का? देव तुला आशीर्वाद देव. बंधू जो तुला येथे वेदीवर जागा मिळाली आहे. देव तुला आशीर्वाद देव. मित्रा मला माहित आहे की येथे उकाडा आहे. मला माहित आहे की तो आहे. पण मी आशा करीतो की आपणाला माझ्यासारखे वाटत आहे. ओ मला असे वाटते की मला उडता आले असते तर. तो किती प्रेमळ आहे. मी काय करू शकतो? मी कुठे जाऊ? हे देवा मी कुठे जात आहे? मला कुठल्या नेतृत्वाखाली चालायचे आहे? हे काय जात आहे? होणार आहे आतापासून 100 वर्षानंतर मी कुठे जाणार आहे? जर तो माझ्याकडे नसेल तर काय? कुठे अन्य दुसरा आश्रय कुठे आहे? आता सर्व एकत्र. आपण आपली मस्तके झुकविली असता मी आपणास काहीतरी विचारणार आहे. येथे कोणीतरी पवित्र आत्म्यास खिन्न करीत आहे. कुणाला तरी बोलावले गेले आहे. मी प्रभू येशूच्या नावामध्ये त्याचा संदेष्टा म्हणून बोलत आहे. मी त्याचे जखमी हृदय जाणू शकतो. तेथे बाहेर कुणीतरी त्याची आज्ञा मोडली आहे. यायला पाहिजे होता. तू आता येणार नाहीस का? हो सिस्टर, पण तुझ्यापेक्षा आणखी बरेच काही आहे.
be like Jesus. That's all my desire. Meek and lowly, humble, be like Him. On earth I won't you come on up now?
आपण आता वर आला नाही काय? देव तुम्हाला हालचाल करताना पाहू इच्छितो. तुमच्यापैकी बरेच जण आहेत. तू येणार होता हे मला ठाऊक होतं. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. बस एवढेच, बस एवढेच. मी या प्रेक्षकांच्या वर पाहिले आणि तेथे मी आजपर्यंत पाहिलेली सर्वात भयानक काळी छाया लटकलेली दिसली. पवित्र आत्मा आता इथे आहे. तो या क्षणी माझ्यावर आहे. पवित्र आत्म्याला खिन्न करणे त्याने केले आहे. पित्याने जेथे नेले तेथे गेला. भावा, देव तुला आशीर्वाद देऊ. माझ्या भावा, देव तुला आशीर्वाद देऊ. ते बरोबर आहे. उजवीकडे वर जा आणि गुडघ्यावर जा. आता ही वेळ आहे जुन्या काळातील कबुली देण्याची, सरळ करण्याची, योग्य करण्याची. चला या. अजूनही तेथे आणखीही आहे असे वाटत आहे. बाई, देव तुला आशीर्वाद देऊ. बाई, देव तुला आशीर्वाद देऊ. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. ते बरोबर आहे. पवित्र आत्मा नेहमीच बरोबर असतो. चला, ते बरोबर आहे. बाहेर उजवीकडे सरका. ओ माझ्या देवा, हे खरं आहे. तोच मार्ग आहे. फक्त वर जाण्याच्या मार्गात या. सरळ बाहेर जा आणि प्रार्थना करा. फक्त पश्चाताप करा. देवाकडे माफी मागा. तेच तुम्हाला करायचे आहे. आपण आता येणार नाही का? ते बरोबर आहे. फक्त तोडून टाका. वर या. तू काय करणार आहे? कदाचित आज रात्री तुझ्यासाठी कोण उभे राहणार आहे? जेव्हा मृत्यू आपल्या जवळ येतो तेव्हा तुझ्यासाठी कोण उभे राहील? आपण काय केले याने काही फरक पडत नाही. तर पवित्र आत्मा आपल्या जवळच बसलेला आहे. आपण यावी अशी त्याची इच्छा आहे. फक्त पश्चाताप करा. मना, देवा मला माफ कर. मी ते करू इच्छित नाही. जर मी आता तुझ्यासाठी उभा राहिलो नाही तर तू माझ्यासाठी उभा राहणार नाही. आणि माझी इच्छा आहे की तू माझ्यासाठी उभे राहावी. आणि आजपासून मी तुझ्यासाठी उभा आहे. मी ख्रिस्ती व्यक्तींसारखे जगणार आहे. मी माझे मार्ग बदलणार आहे. मी सौम्य आणि शांत होणार आहे. मी प्रत्येकाला त्यांचे स्वतःचे बोलणे, सर्व काही करू देणार आहे. मी तुझ्यापुढे नम्र आणि शांत जीवन जगणार आहे. आपण किती काळ ख्रिस्ती असल्याचा दावा करणार आहात? आपण कोणत्या चर्चचे आहात याचा त्याच्याशी काही संबंध नाही. आताच या. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. मुला, उजवीकडे वळ. देव आता तुझ्याशी बोलत आहे. जर तू माझ्यावर त्याचा सेवक म्हणून विश्वास करतोस. पवित्र आत्मा आज सकाळी माझ्याशी बोलला. म्हणाला, त्यांना बोला, तेथे बरेच आहेत. हाच तो दिवस आहे. हीच ती वेळ आहे. तेथे जवळजवळ पाच किंवा सहा अजून आहेत. खरोखर आता यायला हवे. लक्षात ठेवा बंधू भगिनी, मी तुमच्याकडे पाहत आहे. मला त्या दाट छाया तुमच्यावर दिसत आहेत. आताच वर या. येशू सारखे होण्यासाठी आपण त्याच्या सारखे सौम्य, शांत, विनम्र, लीन होऊ इच्छित नाही का? तरुण पुरुषा, देव तुला आशीर्वाद देऊ. बाळासह असलेल्या वडिलांना देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. भगिनी, देव तुला आशीर्वाद देऊ. पापी मित्रा, देव तुला आशीर्वाद देऊ. ते बरोबर आहे. भगिनी, उजवीकडे वर जा. उजवीकडून बाहेर ये. फक्त स्वतः करिता एक जागा शोध. देव तुला आशीर्वाद देऊ. प्रिय बहिणी, तुझ्याकडे आभार मानण्यासाठी खूप काही आहे. पलंगावर पडलेली होतीस, मरणार होतीस, येथे तू वेदीजवळ खाली चालत आहेस. देव तुझे कोमल हृदय आशीर्वादित करो. पवित्र आत्मा आता पुन्हा बोलत आहे. पश्चाताप करा. फक्त देवाला हाक मारा. फक्त तुम्ही स्वतः प्रार्थना करा. आपण ज्याने पाप केले आहे आता आपणच प्रार्थना करीत आहात, आपण जे केले त्याबद्दल दिलगीर आहात असे देवाला सांगा. आपल्या सभोवताली कोण आहे याकडे लक्ष देऊ नका, फक्त बोला, देवा मला माफ कर, मला तसे करायचे नव्हते, मला सौम्य व्हायचे आहे, मी करेन, मी कधीही यापुढे विरोध करणार नाही आणि गडबड करणार नाही. देवा हे मला किती आवडते. स्वर्गीय पित्या, प्रत्येक पश्चाताप करणारा आता वेदीजवळ खाली वाकून प्रार्थना करीत आहे. हे देवा, माता, वडील, मुले, वडील, माता, आणखी काही शेजारी, मंडळीचे सदस्य, डिकन्स, विश्वस्त, देवा आज सकाळी या गरम खोलीत बसलेल्या या जुन्या काळांतील समेटाच्या वेळी पवित्र आत्मा खाली येत आहे, शांती बोलत आहे. हे देवा, त्या दिवशी मी तुझ्या पुढे उभे राहून तुला सौम्यतेने बोलताना ऐकू इच्छित आहे. होय, तू ये आणि माझ्या बाजूने उभा राहा, आता मी तुझ्यासाठी उभा राहीन. देवा, माझी इच्छा आहे की आज तू येथे असलेल्या प्रत्येकांच्या मनात शांती प्रस्थापित करावी, शांतपणे आणि हळुवारपणे आपण हे करावे अशी माझी इच्छा आहे. माझी इच्छा आहे की तू तेथे फक्त अशा भावनांनी जावे की या दिवसापासून ती त्यांना यापुढे कधीही सोडणार नाही. घरे नवीन होवत, लोक नवीन व्यक्ती बनोत, आज सर्व काही नवीन होईल, कारण या लोकांनी स्वतःला नम्र केले आहे. तू म्हणालास, जर ते लोक ज्यांना माझ्या नावाने बोलावले आहे स्वतःला नम्र करतील आणि प्रार्थना करतील, तर मी स्वर्गांतून ऐकेन. आणि मला माहित आहे की देवा आज सकाळी तू हे करतोस, आणि मी त्यांच्यासाठी क्षमेची प्रार्थना करीतो जे त्यांच्या आसनावर बसलेले आहेत, जे यायला हवे होते. देवा त्यांच्याशी बोल व ते तो निर्णय घेईपर्यंत त्यांना यापुढे पृथ्वीवर शांती नसावी. प्रभू, यावे आणि तुझ्याशी योग्य व्हावे. प्रभू हे प्रदान कर, आता प्रत्येकाला आशीर्वादित कर. आज सकाळी या मंडळीत पश्चाताप करणाऱ्या आणि नतमस्तक झालेल्या प्रत्येक जीवावर तुझी दया आणि कृपा कायम राहो. हे देवा पित्या, मी हे तुझ्या मागणीप्रमाणे केले आहे. मी या लोकांना बोलाविले आहे, ते उभे राहिले आहे. तू म्हटलेस, जो मला लोकांसमोर पत्करतो त्याला मी माझ्या पित्यासमोर आणि पवित्र देवदूतांसमोर पत्कर करीन. यापैकी बरेच जण बऱ्याच वर्षापासून ख्रिस्ती आहे, परंतु आज सकाळी त्यांच्या पापांची की त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टींबद्दल साक्ष देण्यासाठी ते उभे आहेत. ते असंभाव्य झाले आहेत. पवित्र आत्मा त्यांच्या मधून निघून गेला होता, आणि बऱ्याच वेळा ते कोमल, गोड, विनम्र भावना जाणू शकत नाही जी त्यांनी अनुभवली पाहिजे. त्यापैकी बरेच पापी आहेत जे पहिल्यांदाच आले आहेत, पण पित्या त्यांना ती अद्भुत भावना पाहिजे आहे, अशी शांती जी सर्व समजण्याच्या पलीकडे आहे. परमेश्वर देवा, आजच त्यांना ती दे, आणि मग ते सर्व प्रेम आणि तुझ्या आत्म्याने परिपूर्ण होवोत. ते आज हे ठिकाण सोडत आहेत त्यांच्या वेगवेगळ्या घरी जाण्यासाठी, वेगळे जीवन जगण्यासाठी आणि वेगळे लोक बनण्यासाठी. आम्ही हे ख्रिस्ताच्या नावाने मागतो. झऱ्याजवळील स्थान ठीक आहे, तुम्ही जे वेदीवर आहात उठून उभे राहा आणि प्रभू देवाकडे पहा, वळून पहा आणि आपल्या सभोवतालच्या प्रत्येकांसह हात मिळवा. होय, आपण आता प्रत्येक जण गाणार आहोत. आरोग्य सभेपूर्वी आपण काही क्षण उभे राहणार आहोत. हो, प्रत्येक जण विश्वास बंधू, दुसऱ्या दिवशी तुम्हाला समजले जेव्हा तुमच्या पत्नीने तुमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी फोन केला. खोलीत अगदी आत गेलो आणि पवित्र आत्मा मला म्हणाला, घाबरू नकोस. आमेन. तो खरा नाही का? अप्रतिम. असो, परमेश्वराची स्तुती हो. मला केवळ त्या विजयाचा जय जयकार करावा असे वाटते. ठीक आहे. काहीतरी सांगायचे आहे का? ठीक आहे, आता भाऊ नेवील आणि भाऊ स्लॉटरला काही सांगायचे आहे. गौरव हालेलुया हालेलुया
like that we're believing God now. Hallelujah. Feel this good blessing and anointing up here on the platform. Feel like Peter, if it wasn't for the selfishness, would build three tabernacles on the main here. Amen. This is wonderful. Everybody has received. Now everybody stand to her feet. Amen. Remember the services tonight. We have foot washing and communion service. Do you know whether you can?
मी देखील कदाचित आज रात्री येथे असेन. होय, माझ्या माहितीप्रमाणे जर मला इतर कुठे बोलावले नाही तर मी येथे असेन.